शुभ प्रभात मित्रांनो, या सकाळी येथे उपस्थित राहण्यात खूपच आनंदी आहे. तुम्हा सर्वांना बाहेर पाहून आणि हे जाणून की प्रभू आज आमच्या बरोबर आहे असा तुम्ही विश्वास करता, तो आम्हाला काहीशा छोट्याशा छाया देईल की जेणेकरून येथे या सकाळी सभेत या टॅबरनॅकल मध्ये फारसे काही गरम जाणवणार नाही. आणि आता आम्ही, मला वाटतंय तेथे मुले आहेत, मुले त्यांच्या वर्गातून विसर्जित केली गेलीत का भाऊ नेवेल? मी काही छोट्यांना बघितलंय, मला केवळ आश्चर्य वाटले जर ते त्यांच्या वर्गात विसर्जित करून त्यांच्या दुसऱ्या जागेत परत गेलेत त्यांच्या रविवारच्या शाळेच्या खोली. आता माझ्याकरिता प्रार्थना करा, मला एक महान निर्णय करावायचा आहे. गेल्या रात्री तो करीन असे मला वाटले आणि मला तो निर्णय आज करायचा आहे आणि मंडळीने प्रार्थना करावी. माझ्याकडे एक सभा आहे पुढच्या अगदी लोखंडी पडद्याच्या मार्गात जर्मनी मध्ये आहे, म्हणून ते एक प्रकारे थोडेसे भावनात्मक आहे आणि माझ्याकरता प्रार्थना करा. आणि म्हणून ते आहे, आम्ही अगदी थेट सुरुवात करू शकू त्या भल्या मोठ्या क्रिकेट स्टेडियम मध्ये जे जर्मनीत आहे, जे हिटलरने बनवले केवळ युद्ध सुरू होण्यापूर्वी. चांगली मोठी जागा, 80,000 लोकांची बसण्याची सोय आणि आम्हाला सरळ 10 रात्री करिता ते प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आम्ही आशा करतो ते सरळ सुरुवात करण्यासाठी आणि नंतर लासेला लॉरेनकडे फ्रान्स मध्ये, नंतर पुढे बर्लिन कडे पुन्हा परत. मला म्हणायचे आहे बर्लिन त्याच्या आणि फ्रान्सच्या मध्ये, नंतर आम्ही परत येऊ प्रभूची इच्छा असेल तर. शिकागो मध्ये एका संमेलनाकरता सुरू होते मला वाटते 5व्या 6व्या 7व्या 8व्या आणि 9व्या, ज्यात माझा सहभाग आहे, शिकागो मध्ये स्वीडिश चर्च येथे असलेल्या संमेलनामध्ये. आणि नंतर ते आहेत श्री बोझे, तुमच्यापैकी काही जे शिकागोच्या आजूबाजूच्या स्थानातून आहेत त्यांच्याकडे एक संमेलन आहे. ते येत आहे या पुढच्या ऑगस्टच्या 1 तारखेपासून सुरू होत आहे किंवा सप्टेंबरच्या 1 तारखेपासून ते स्वीडन मध्ये आहे. आणि मी इतका आनंदी आहे हे जाणून की त्यांनी त्यांचे मत माझ्याकरिता दिले आहे तेथे येण्याकरिता, आणि ते जागतिक होते आणि 100% होते. मी त्याकरिता आनंदित झालो. परंतु मला एकतर तेथे गेले पाहिजे किंवा आता येथे खालच्या बाजूस. तुम्ही प्रार्थना करा की प्रभू माझे अगदी तंतोतंत मार्गदर्शन करील अशा स्थानाकडे जेथे जास्तीत जास्त प्राण उद्धार पावतील आणि परमेश्वराच्या राज्याकरिता सर्वोत्तम कार्य केले जाईल. आणि त्यांच्याकडे त्या तिथे एक संमेलन आहे आणि ते स्वीडन मध्ये असलेले, आणि तो म्हणाला आमच्याकडे जवळजवळ 25-35 हजार लोक सुरुवातीला असतील संमेलनामध्ये, आणि त्यांच्यापैकी पुष्कळसे तारण न पावलेले लोक आहेत. आणि नंतर तेथे खाली जर्मनी मध्ये, ठीक आहे, त्यांच्याकडे एक स्टेडियम आहे ज्यात 80,000 लोक बसू शकतील. नक्कीच आम्ही स्वित्झर्लंड मध्ये जेथून आम्ही नुकतेच आलो तेथे आमची सभा खरोखर अद्भुत रित्या झाली आणि तुमच्यापैकी पुष्कळशा लोकांनी कदाचित यद्यपि ऐकले नाही. प्रभूने आम्हाला मोठा आशीर्वाद दिला. 5 रात्रींमध्ये 50,000 तारण पावले तेथे ज्युरिच स्वित्झर्लंड मध्ये. आणि म्हणून भाऊ जॅक शुलर, तुमच्यापैकी पुष्कळशे त्याला ओळखता, तो मेथडिस्ट आहे, वृद्ध बॉब शुलरचा मुलगा, ते आता बिलफास्ट येथे आहेत आणि ते निवळ त्या स्थानाची उलथापालथ करीत आहेत त्या तेथे सुवार्ता प्रचाराकरिता. आणि बिली ग्रॅमच्या सभेमध्ये झाले त्याच्यापेक्षा अधिक महान गोष्टी. जॅक खूपच सुरेख तरुण व्यक्ती आहे, आवेशी आणि प्रीतीने भरपूर, आणि तो त्यात अतिशय प्रामाणिक आहे, इतका की मी विश्वास करतो की तो एक प्रभूचा महान सेवक आहे. आणि भाऊ शुलर करिता प्रार्थना करा. आणि जॅक शुलर आहे आणि जॅक मॅक आर्थर सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. भाऊ जॅक मॅक आर्थर सुद्धा एक महान प्रचारक आहे. आणि तेथे मंडळीच्या सभासदांनी म्हटले हे एक सर्वात महान संजीवन झाले जे कधी आयर्लंड मध्ये कधी झाले असेल. म्हणून आम्ही आहोत, दररोज प्रार्थनेत जा त्यांच्याकरिता, त्या सेवकांकरिता. ते दोन्हीही तरुण व्यक्ती आहेत, 40 आसपास त्या खालील वयाचे, माझ्या अंदाजे 40 खाली, परिवार आणि इत्यादी असलेले आणि चांगले मजबूत सुवार्तेचे शिक्षक, आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आणि आता मी विनंती करतो की तुम्ही मला विसरणार नाही ते, आणि परमेश्वर मला योग्य निर्णय घेण्यास अनुमती देईल. अगदी आता ते असे समय येतात ज्यावेळेस तुम्हाला सुचत नाही की कोणत्या दिशेला वळावे. तुम्ही अशा प्रकारे कधी त्या स्थानात स्थितीत कधी आलात का? मला वाटते पाऊल अशा स्थानात एका वेळेस आला, तो आला की नाही? 2 रस्त्यांच्या मधोमध ते होते, आणि जेव्हा तो चालला होता का त्याने दर्शनामध्ये देवदूत पाहिला ज्याने त्याला सांगितले मॅसेडोनिया येथे ये म्हणून प्रभूकडे त्याचा दूत अजूनही आहे, त्याच्याकडे आहे की नाही। जर मी केवळ त्याबाबत जसा पाऊल होता तसा माझ्या हृदयात नम्र राहू शकेन। आणि आज रात्री या येथे टॅबरनॅकल मध्ये असलेल्या सुवार्ता सभेची आठवण करा। प्रत्येक जण बाहेर पडा। तुम्ही लुसविलच्या आसपासच्या भागातील मी चर्च ऑफ ओपन डोअर येथे प्रचार करणार आहे। आज रात्री काही तासाकरिता 7:30 पासून 9:30 पर्यंत भाऊ कोबलेसच्या येथे। मी येथे दोन वेळास येणार होतो आणि परंतु तो खूपच सुरेख व्यक्ती आहे आणि त्याने मला बोलावले। आणि भाऊ कोबेल्स तो एक अतिशय चांगला सभ्य भाऊ आहे। तुम्ही मला खात्री आहे तुम्ही त्याच्याशी परिचित आहात। खूपच चांगला भाऊ आणि निव्वळ त्याला जवळजवळ त्या प्रकारे नकार देऊ शकलो नाही। प्रार्थना करा, सर्व गोष्टींच्या वर प्रार्थना करा की जेणेकरून परमेश्वर आम्हाला योग्य निर्णय घेण्यास सहाय्य करील। आता सुवार्ता संदेश प्रचार करण्यापूर्वी आमच्या जवळ या सकाळी आहे आम्हाला छोट्या बालकांना समर्पण करायचे आहे आणि माझ्याकडे सुद्धा एक छोटेसे बालक प्रभूला समर्पण करण्यासाठी आहे। आता पुष्कळशा वेळेस पुष्कळशा मंडळांमध्ये तुम्ही ऐकू शकता का ठीक तेथे पाठीमागे? जर ऐकू शकता ते सर्व ठीक आहे ना? येथे असलेले हे पंखे मी केवळ तुम्ही स्वतःला स्वतः ऐकू शकत नाही। नाही, ते सर्व ठीक आहे। मला भय वाटते त्याच्याशिवाय मी नाश पावेन। म्हणून ती लहान मुले काही वेळा ते त्यांना सिंपडतात मंडळांमध्ये जेव्हा ते अगदी चिमुकले बालके असतात। आणि नक्कीच ते कॅथलिक मंडळी पासून आहे। छोट्या बालकांचे क्रिस्निंग करणे किंवा बाप्तिस्मा देणे असे त्या गोष्टीस ते नाव देतात जेव्हा ते केवळ लहान बालके असताना। मेथडिस्ट मंडळीने तीच पद्धत पुढे आणली, तान्ह्या मुलांचा बाप्तिस्मा आणि पुष्कळशा गोष्टी आणि मी इतर खूप गोष्टींविषयी विचार करतो। मला वाटते तोच तो फरक नाझरीन आणि जुन्या रूढवादी मेथडिस्ट मध्ये आहे। तान्ह्या मुलांचा बाप्तिस्मा तीच ती गोष्ट होती आणि नंतर छोटीशी भेद पडली आणि इत्यादी इत्यादी। परंतु कोणत्याही मार्गाने असू द्या ते तसे नाही। मला वाटत नाही की ते फार महत्वाचे आहे, कारण काही झाले तरी मला वाटते कलवरीने त्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट केला गेला अगदी तेथेच त्या सर्व गोष्टी संबंधी। कारण येशू तेथे मरण पावला लहान लेकरांना तारण करण्याकरिता आणि जगाला तारण करण्याकरिता। आणि एक लहान बालक त्याचे आई वडील कसे आहेत हे महत्वाचे नाही, कितीही पापी असोत त्यामुळे काही एक फरक पडत नाही, कारण प्रभू येशूचे रक्त त्यास शुद्ध करते। समजले? आणि हा परमेश्वराचा कोकरा आहे जो जगाचे पाप हरण करतो। ते बालक पश्चाताप करू शकत नाही, त्याला ठाऊक नाही पश्चाताप कसा करावा। त्याच्या स्वतःच्या कोणत्याही इच्छेने तो येथे उपस्थित नाही, तो सांगू शकत नाही की तो येथे का आहे। परंतु परमेश्वराने त्याला येथे पाठवले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त त्याला शुद्ध करते ज्या क्षणाला तो या जगामध्ये येतो। आणि ते त्याच्या जबाबदारीच्या वयापर्यंत असते, नंतर ते जाणते योग्य आणि अयोग्य। आणि त्यानंतर जे काही ते करते त्याकरता त्याला पश्चाताप करणे भाग आहे, कारण ते जाणते की जे केले ते अयोग्य होते। ते बरोबर आहे। म्हणून त्यांच्यापैकी काही त्यांच्यावर पाणी शिंपडतात आणि असा विचार करतात की ते स्वर्गात जाणार नाही। आणि तेथे दुसरी एक शिकवणूक आहे जी म्हणते जर बालक पवित्र आत्म्याने भरलेल्या आई वडिलांपासून जन्मले तर ते बालक स्वर्गात जाईल, परंतु जर ते असे नाही त्यात अधिक काही नाही। ते बालक केवळ काहीच नाही, हे एक पूर्णपणे चूक आहे। याने काय फरक पडतो? जर ते एक पवित्र आत्म्याने भरलेल्या आई वडील असतील ते सर्व काम वासने पासून आहे आणि ते बालक सुद्धा त्याच प्रकारे जन्मते। म्हणून ते सर्व असे आहे, पापात जन्मले, अधर्मात आकार प्राप्त झाला, जगामध्ये खोटे बोलत प्रवेश झाला। ती त्या शास्त्र वचनातील संज्ञा आहे। म्हणून त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त त्याला शुद्ध करते आणि त्या बालकाकरिता एक प्रायश्चित करते। जर ते मरण पावले तर ते पूर्णपणे थेट परमेश्वराच्या उपस्थितीत जाईल। जर ते जगातील सर्वात पापी आई वडिलांपासून जन्मले असेल तरी जोपर्यंत ते त्याच्या जबाबदारीच्या वयापर्यंत येत नाही जेथे ते जाणू शकते योग्य आणि अयोग्य। आणि नंतर ते काय करते? त्यानंतर त्याकरिता त्याला क्षमा करणे भागच आहे, त्यापुढे त्याला स्वतःचा पश्चाताप मागणे भागच आहे। परंतु जोपर्यंत ते एक बालक आहे, आता आम्ही अशा प्रकारे येथे टॅबरनॅकल मध्ये पाळण्याचा प्रयत्न करतो। हेच फक्त जगातील एकमेव स्थान आहे जेथे मी जातो आणि सिद्धांत प्रचार करतो, ते ह्या येथे टॅबरनॅकल मध्ये, कारण ही आमची मंडळी आहे आणि आम्ही येथे सिद्धांत प्रचार करतो लोकांना योग्य मार्गात ठेवण्याकरिता। दुसरे लोक त्यांच्या मंडळांमध्ये जे ते विश्वास करतात ते त्या गोष्टींचा प्रचार करतात आणि ते माझे बंधुजन आहेत। आणि आमच्या मध्ये थोडी बहुत भिन्नता असेल, परंतु तरीही आम्ही केवळ त्याच प्रकारे भाऊ आहोत। आणि परंतु येथे टॅबरनॅकल मध्ये आम्ही प्रचार करतो जे शास्त्र वचन आहे असे आम्ही समजतो, आणि त्यामध्ये आम्ही बालकांचे समर्पण करतो ज्या गोष्टीला आम्ही समर्पण असे मानतो. केवळ एकदाच आम्हाला ते बायबल मध्ये सापडू शकते किंवा जेथे नव्या करारामध्ये जेथे लहान बालकांचा कधी संबंध आला असेल काहीतरी करण्याचा किंवा ख्रिस्ताला काहीतरी त्यात करावे लागले त्या विधीमध्ये ते हे होते, त्याने त्यांना आपल्या मिठीत घेतले आणि आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले त्या लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण यांच्या सारख्यांचेच परमेश्वराचे राज्य आहे. आता आपण उरलेले आहोत जसे आम्ही जाणतो ते कार्य करण्यासाठी जे तो पूर्ण करण्यासाठी आला होता. त्याचे कलवरी येथील मरण तो आमच्या बरोबर होता आणि निघून गेला, परमेश्वरापासून बाहेर आला या जगामध्ये, परमेश्वरापासून परत गेला किंवा जगापासून परमेश्वरामध्ये आणि पुन्हा परत आला पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये, आणि तो आमच्या बरोबर आहे, आमच्या आत आहे, जगाच्या शेवटापर्यंत त्याच्या मंडळी तेच कार्य पुढे करीत जे कार्य त्याने जेव्हा तो पृथ्वीवर असताना केले होते, आणि त्या अनुसार आम्ही आमची लेकरे एकमेकांकडे नेतो, सेवकांकडे, आणि ते त्यांच्यावर प्रार्थना करतात, ते त्यांच्यावर हात ठेवतात आणि त्यांना परमेश्वराला समर्पित करतात. केवळ छोटासा विधी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की जे काही प्रभूने आमच्यासाठी आणि आमच्या लेकरांसाठी केले. आता जर तुमच्या लेकरांवर शिंपडणे केले गेले असेल किंवा ज्या काही प्रकारे जे तुमच्या मंडळीत आहे, विचार करा, आम्ही त्याविरुद्ध काही एक बोलत नाही, ते सर्व ठीक आहे, परंतु शास्त्र वचनानुसार आम्हाला फक्त एकच ठिकाण सापडते, ते जेथे येशूने स्वतः त्यांना आशीर्वाद दिला, ते मी जरूर वाचीन प्रभूच्या इच्छेने. येथे वचनामध्ये आम्हाला सापडते लुकाच्या शुभवर्तमानामध्ये, मला वाटते तो 10वा अध्याय आहे आणि 13व्या वचनाच्या सुरुवातीपासून, आणि त्यांनी लहान लेकरे त्याच्या जवळ आणली की त्याने त्यांना स्पर्श करावा, आणि शिष्यांनी त्यांना धमकावले ज्यांनी त्यांना आणले. परंतु जेव्हा येशूने ते पाहिले तो खूपच नाराज झाला आणि त्यांना म्हणाला, लहान लेकरांना माझ्याकडे येऊ द्या आणि त्यांना मना करू नका, कारण त्यांच्या सारख्यांचेच परमेश्वराचे राज्य आहे. खचितच मी तुम्हा सांगतो, जो कोणी परमेश्वराचे राज्य एका लहान बालकाप्रमाणे स्वीकारणार नाही तर तो त्यामध्ये प्रवेश करणार नाही. आणि त्याने त्यांना बाहूत घेतले आणि त्यांच्यावर त्याचे हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. ते सुरेख नाही का? तो म्हणाला, आता त्या लहान लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण या लहान लेकरांसारखेच हे परमेश्वराचे राज्य आहे. आणि त्याने त्यांना बाहूत घेतले आणि त्यांना आशीर्वाद दिला. आता आम्हाला किती आवडले असते या सकाळी जर आमच्यामध्ये येशू बसलेला असता तर, व्यक्तिगत रित्या येथे या मंचावर म्हटले असते, प्रभू तू माझ्या लेकराला आशीर्वाद देशील. ओ किती आमच्या मानवी डोळ्यांकरिता आणि आमचे हृदय ते पाहण्याकरिता आसुसलेली आहे, परंतु तो येथे आहे कशाही प्रकारे, कारण तो आम्हास ते करण्यासाठी कामगिरी सोपवतो, आणि जसे आम्ही केलेले आहे तशी त्याची ओळख होते. आम्ही स्वीकारतो ज्यांना तो पाठवतो, त्याला स्वीकारतो ज्याने त्याला पाठवले. तुम्हाला समजले? तेव्हा ह्या सकाळी तो येथे आहे, आणि जर बहीण गर्टी वर पियानो जवळ येईल आणि आमचे जुने गीत वाजवेल, आम्ही ते फार काळापूर्वी गात असो, हे गीत त्यांना आत आणा, त्या लहान लेकरांना येशूकडे आणा. मला वाटते ते तेथे कुठेतरी पुस्तकात आहे, मला नक्की ठाऊक नाही. त्या लहान लेकरांना येशूकडे आणा. आणि जर तुमच्याकडे लहान बालक असेल, एक लहान बालक जे समर्पित केले गेलेले नाही, आणि तुमची इच्छा असेल ते समर्पित करण्याची या सकाळी, का नाही? आम्हाला ते करण्यास आनंद वाटेल. आणि येथे या इमारतीमध्ये कोणी सेवक आहेत का, प्रचारक, ज्यांना येथे येऊन आमच्या बरोबर येथे उभे राहू इच्छितात? ज्यावेळेस आम्ही ही लहान लेकरे प्रभूला समर्पित करीत असताना तुमच्या उपस्थितीने आम्हाला आनंद वाटेल. जसे तुम्ही याल, हरकत नाही. ते त्या पुस्तकात आहे का भाऊ नेविल? तुम्हाला सापडते का? ते त्यामध्ये नाही. ठीक आहे, आता किती जणांना ते गीत ठाऊक आहे, त्यांना आत आणा. ठीक आहे, चला आता आपण ते गाऊया सर्वजण मिळून. ज्यावेळेस माता आपल्या लेकरांना घेऊन येत असताना, ठीक ठीक आहे. आपण आपली मस्तके काही क्षणाकरिता लवूया. हे आमच्या स्वर्गीय पिता, या वेदीच्या भोवती या सकाळी उभे असताना माता व पित्या उभे आहेत त्यांच्या लहान लेकरांना त्यांच्या हातात घेऊन, जे तू त्यांना कृपापूर्ण रीतीने दिलेले आहेत त्यांच्या करिता ते तुझे फारच आभारी आहेत प्रभू. आणि ते त्यांना या वेदीजवळ या सकाळी घेऊन येत आहेत परमेश्वराच्या भवनात त्यांना समर्पित करण्यासाठी, त्यांचे जीवन तुला अर्पण करण्यासाठी. तू दिले आहेस आणि आम्ही प्रार्थना करतो की तू त्यांना पोषशील आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला आशीर्वाद देशील. त्यांचे मार्गदर्शन कर आणि परमेश्वराचा संरक्षक दूत त्या प्रत्येकावर टेहळणी करत राहो. त्यांना आनंद व हर्षाने भरलेले असे दीर्घ आयुष्य दे. परमेश्वराचे दास आणि दासी असे त्यांना बनू दे भविष्य काळातील, जर तेथे एखादा भविष्य काळ असेल. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना प्रचारक आणि संदेशते आणि शिक्षक असे उभे कर या लेकरांच्या गटांमधून, जो या वेदीभोवती या सकाळी आहे. आणि जेव्हा आम्ही वृद्ध बनू आणि पुढे जाऊ शकत नाही, कोणाला तरी आम्हास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत नेणे भाग पडेल, आम्ही कदाचित उभे राहण्यास शक्य असू आणि सुवार्ता ऐकू जी ह्या येथे आज असलेल्या द्वारे प्रचार केली जाईल, प्रभू हे मंजूर कर. आणि कोण्या एका गौरवी दिवशी जेव्हा सर्व काही समाप्त होईल, आमचे जीवन समाप्त होईल, या वेदी सभोवती असलेले हे पालक वृद्ध याकोबा प्रमाणे जेव्हा त्याने त्याच्या सर्व लेकरांना आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितले की शेवटल्या दिवसात त्यांच्या जीवनाचा अंत कशा प्रकारे होईल, नंतर वर पाहून म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे मी माझ्या लोकांबरोबर मिळवला जाईन. आणि कोण्या एका गौरवी दिवशी तो आणि त्याची सर्व संतती एका उत्तम भूमीमध्ये एकत्रित केली जाईल. यात काहीही आश्चर्य नाही. बालामाने म्हटले, माझा अंत त्याच्या प्रमाणे हो. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू हे आशीर्वाद या पालकांवर पाठवशील. आणि आता जेव्हा आम्ही त्यांच्यावर हात ठेवणार आहोत, किती एक अद्भुत, किती लीनपणे तू ते केले आहेस प्रभू, की आम्हा या पृथ्वीच्या मानवांना तुझ्या नावात आशीर्वाद देण्याचे अहो भाग्य मिळू शकेल, हे जाणून की जे काही आम्ही मागतो आम्हाला आमचे मंजूर होते. जेव्हा आम्ही त्यांना आशीर्वाद देणार आहोत, होऊ दे की येशू तो संपूर्ण अदृश्य व्यक्ती सर्व शक्तिमान जवळ उभा राहो आणि प्रत्येक लेकराला आशीर्वाद देव. जेव्हा आम्ही आमचे हात त्यांच्यावर ठेवू आणि त्याला अर्पण करू, कारण हे आम्ही त्याच्या नावात मागतो. आमेन. भाऊ ग्लेन फंग, त्याच्याकडे त्याची तीन लेकरे प्रभूला समर्पित करायची आहेत. तुमच्याकडे होती एक लहान खोली फार दूरवर नॉर्थलँड मध्ये. तू हे बालक मला देण्याचे अभिवचन दिले होते की त्या तुझे आशीर्वाद याच्यावर राहो. जोसेफ, माझ्या मुला, मी तुला परमेश्वराच्या स्वाधीन करतो आणि तुझे जीवन एक आशीर्वाद बनो. जोसेफ, तू एक संदेष्टा बनो. परमेश्वराची कृपा तुझ्या बरोबर स्थिर राहो. तुझ्या पित्याचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त सर्वदा तुला आशीर्वादित करो. तुझे जीवन दुसऱ्यांसाठी एक आशीर्वाद असे बनो. येशू ख्रिस्ताच्या नावात मी त्याला आशीर्वाद देतो. आमेन. लहान लेकरांवर प्रेम करता, लहानग्या लेकरांबाबत विशेष काहीतरी की प्रत्येक माता इच्छिते की तिच्या लेकरावर आशीर्वाद दिला जावा. आता त्याच प्रकारे आमचा स्वर्गीय पिता आम्हा प्रौढांबाबत आहे. या सकाळी तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ इच्छितो. एक विशिष्ट गोष्ट आम्हा समोर तो आम्हाला सादर करतो. केवळ ती गोष्ट आमच्या हातात देतो, जणू काही असे म्हणत, येथे मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो माझ्या मुला. खरोखरच तो अद्भुत नाही का? म्हणून आम्ही कृतज्ञ होऊ शकतो त्याच्या सारख्या एका दयाळू स्वर्गीय पित्याबद्दल. आता या लहान लेकरांच्या आशीर्वादांमध्ये तुम्ही जाणता, त्या दुसऱ्या दिवशी मी केवळ येथे या शास्त्र वचनात वाचत होतो, येथे कोठेतरी ते जुन्या करारामध्ये होते. ती एक महान गोष्ट जी मी निश्चितच कृतज्ञ झालो ती वाचण्यास मिळाली म्हणून. ती अगदी येथे आहे. आणि नथानियल दाविदास म्हणाला, तुझ्या हृदयात असलेले सर्व काही कर, कारण परमेश्वर तुझ बरोबर आहे. समजले? तुझ्या हृदयात असलेले कर. आणि पुष्कळ वेळा मला हे आढळून आले, ख्रिस्ती मित्र हो, मी अशा गोष्टी बोलतो ते जाणत नसताना मी काय बोलावे, आणि असे आढळते त्या गोष्टी घडून येतील जे काही तुम्ही बोलता. आणि एका वेळेस असे म्हटले गेले, येशू पर्वतावरून खाली आला आणि एक असे झाड पाहिले त्यावर काहीच नव्हते, निव्वळ पाणीच होती आणि तेथे फळ नव्हते. आणि तो म्हणाला, यापुढे कोणीही तुझे फळ न खाओ. आणि दुसऱ्या दिवशी जवळून जात असताना प्रेषितांनी पाने सुकून गेलेली पाहिली. तो म्हणाला, पहा किती लवकरच हे झाड वाळून गेले. येशूने म्हटले, परमेश्वरात विश्वास ठेवा. जी काही गोष्ट तुम्ही इच्छिता जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, विश्वास करा, तुम्हाला ती प्राप्त होते आणि तुम्हाला ती प्राप्त होईल. आणि जे काही तुम्ही मागता, तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळेल. त्याबद्दल विचार करा. ओ, आणि कदाचित आज तो परमेश्वराचा महान पवित्र आत्मा या वेदीपाशी उभा आहे. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, ती सुशोभित करण्याची काही आवश्यकता नाही. ती जागा काहीतरी महान अशी काळजीपूर्वक तयार केलेली असणे जरुरी नाही. याकोबाने एकदा एक दगड घेतला आणि त्याच्यावर त्याचे डोके ठेवले. आणि आजही तो जसा स्टोन ऑफ स्कोन म्हणून ओळखला जातो, किंवा स्टोन ऑफ स्कोन की पृथ्वीचे महान पुरुष, अद्याप ही तो दगड जवळ बाळगतात. या दगडाच्या वर राजे लोकांची प्रतिष्ठापन समारंभ करण्यासाठी निव्वळ एक जुना दगड जो शेतात पडलेला होता. बेथल निव्वळ खडकांचा ढिगारा होते जे एक दुसऱ्यावर पडलेले होते आणि ते परमेश्वराचे भवन ठरले, त्याच्या निवासाचे स्थान. याकोब म्हणाला, हे स्थान परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही नाही. निव्वळ दगडाचा ढिगारा जे एकाच्यावर दुसरे असे पडून होते. त्याकरिता महान अशा काळजीपूर्वक केलेल्या गोष्टींची गरज नाही. त्याकरिता साधेपणा आणि विश्वास लागतो त्याच गोष्टींना ते बनवण्याकरता. आता वेळ लवकर निघून जात आहे हे जाणून तुम्हाला फार वेळ थांबून न ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जाणून की वातावरण गरम आहे आणि चर्च मध्ये गर्दी आहे, म्हणून केवळ थोडा समय या सकाळी मी तुमच्याशी बोलेन एका छोट्याशा विषयावर. तो कदाचित, मी विश्वास करतो, तो तुमच्याकरिता एक मदत म्हणून होईल. आणि आता मी घर सोडण्यापूर्वी मी 3 किंवा 4 छोट्या गोष्टी टिपून घेतल्या आहेत. मी म्हटले, मी थांबून राहीन आणि पाहेन की प्रभू मला बोलण्यासाठी काय विषय देईल जेव्हा मी तेथे खाली जाईन. मी सुमारे 6 छोट्या गोष्टी येथे लिहून ठेवल्या आहेत, छोटेसे विषय. आणि मी एक लिहिला आहे आणि माझ्या खिशात अशा प्रकारे ठेवला. मी विचार केला, ठीक आहे, जेव्हा मी पुलपीटवर जाईन कदाचित तो मला काहीतरी सांगेल, कशावर बोलावे ते. आता मी केवळ त्यापासून तितकाच दूर आहे जेव्हा मी तेथे वर होतो. म्हणून कसेही करून मी येथे एक शास्त्र वचन वाचतो, प्रभू आम्हाला सहाय्य करो ते समजण्यासाठी. लूक शुभवर्तमानाचा 14 अध्याय आणि आपण सुरू करूया 31वे वचन लूक शुभवर्तमानाच्या 14 अध्यायाचे. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजा बरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही. जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? अथवा जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. आणि म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी, मी इच्छितो की तुम्ही बारकाईने लक्ष द्यावे. आता प्रथम तो म्हणाला, तो एक दाखला आहे. तो म्हणाला, आता तेथे एक राजा येत आहे आणि त्याच्याकडे 20,000 सैनिक आहेत आणि हा राजा त्याच्याशी सामना करण्यास जात आहे आणि त्याच्यापाशी फक्त 10,000 सैनिक आहेत. त्याकरिता तो अगोदर बसून विचार करतो आणि विचारतो, खरोखरच तो तयार आहे, तो हे करू शकतो किंवा नाही. हरकत नाही. तुम्हा पैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझे शिष्य होता येत नाही. समजले? आता प्रभू या वचनांवर त्याचे आशीर्वाद देव. आता आपण आपली मस्तके काही क्षणाकरिता लवूया. आमच्या स्वर्गीय पित्या, तू सर्व गोष्टी जाणतोस आणि कोणताही मनुष्य व्यक्तीकडे लक्ष देत नाहीस. कारण मानव तो काय की ज्याच्याकडे तू लक्ष द्यावे. तू मनुष्य घडवला आणि तो केवळ शेतातील फुलाप्रमाणे आहे. आज तो सुंदर दिसतो, उद्या तो छाटला जाईल, भट्टीमध्ये फेकला जाईल आणि तो गळून जातो. आणि मी तुझ्याकडे मागतो, आज तू आमच्यावर करुणा कर आणि प्रत्येक जण आज परीक्षण करो. आम्ही येथे आहोत जणू काही चुकांच्या सुधारणा करण्याच्या भवनात. आम्ही येथे शिकण्यासाठी आहोत आणि कसे जगावे हे जाणण्यासाठी. आणि आज ते तुझ्या वचनापासून बाहेर येऊ दे, हे सार्वकालिक परमेश्वरा. तुझी पुष्कळ लेकरे आज एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जण बरेच वर्षे तुझी लेकरे आहेत. परंतु खरे तर आम्ही सर्वजण पुन्हा परमेश्वराच्या भवनात येतो ते शिकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी. आणि मी तुझा दास अशी इच्छा करतो की तुझ्याविषयी अधिक जाणून घ्यावे. आणि मी प्रार्थना करतो की तू आम्हा सर्वांवर सुवार्तेची प्रेरणा आणशील, तुझ्या सेवकावर आणशील, आणि तुझी समक्षता आणि प्रेरणा आमच्यावर या इमारतीत आज एवढी असेल की आमच्या हृदयात तुझे अधिक चांगले सेवक होण्याची इच्छा कायम ठसेल. आमची येथील उपस्थिती आमच्याकरिता हितकारक होईल. हे करुणामय परमेश्वरा, हे आशीर्वाद तुझा पुत्र येशूच्या नावात मंजूर कर. आमेन. आता परमेश्वरा, जसे आम्ही वचन वाचले त्यावर त्याचे आशीर्वाद पाठव. आज सकाळी मी हे विचार घेऊ इच्छितो की भुरळ घालणारे आत्मे अथवा परमेश्वराचा शब्द. आता खरे तर एक विलक्षण विषय, परंतु येथे टॅबरनॅकल मध्ये असल्यामुळे आणि गेल्या बुधवारी रात्री, गेल्या रविवारी सकाळी मी थोडेसे सुवार्ता प्रसादाच्या वर्षा संबंधी बोलत होतो. आणि गेल्या बुधवारी रात्री मी त्या स्त्री संबंधी प्रचार करीत होतो जिच्याकडे होते तिच्या मस्तकावर नाणे, किंवा तिने तिच्याकडे असलेल्या पैकी एक नाणे हरवले आणि ती घर झाडत होती आणि ते शोधण्याचा प्रयत्न करीत होती, कारण तिचा पती येतो. आणि असे आढळून येते की ती स्त्री पूर्वेकडील राहणाऱ्या स्त्रियांसारखी होती आणि ती आणि मंडळीस दर्शवते. आणि लग्नाची खूण ते बोटात वापरत नसत, ती खूण ते मस्तकावर धारण करीत असत. त्यात 9 चांदीचे तुकडे असत. आणि जेव्हा एखादी स्त्री वेशा बनत असे तेव्हा ते एक चांदीचा तुकडा काढून घेत असत आणि दाखवित असत की ती एक वेश्या होती. आणि म्हणून या स्त्रीने त्या तुकड्यांपैकी एक हरवला होता. ती वेश्या नव्हती, परंतु तिचा पती दूर गेलेला होता आणि ती घाईघाईने प्रयत्न करीत होती तो तुकडा शोधण्याचा, जेणेकरून ती तो परत त्यामध्ये लावील. कारण जेव्हा तिचा पती येईल त्याला माहीत होईल की ती व्यभिचारात पकडली गेलेली आहे आणि त्याचा अर्थ असा होईल की ते कुटुंब विभक्त होईल आणि इत्यादी इत्यादी. आणि मी काही क्षणाकरिता हे मंडळीस लागू करतो जिने पुष्कळशा महान गोष्टी हरवल्या आणि आता ही वेळ पित्याची येण्याची झाली. म्हणून आम्ही त्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. आता मंडळीमध्ये आणि आमच्या टॅबरनॅकल मध्ये आहे हे जाणत असता आणि मी भुरळ घालणाऱ्या आत्म्यांविषयी बोलू इच्छितो, ज्याला खरोखरच दुष्टात्मा शास्त्र हे शीर्षक दिले गेले पाहिजे. तुम्ही दुष्टात्म्यांबद्दल खूपच ऐकता या दिवसांमध्ये, परंतु त्यांच्यापासून सुटका कशी करून घ्यावी या विषयी खूप कमी ऐकता. आम्हा सर्वांना जाणीव आहे की ते दुष्टात्म्य आहेत, परंतु पुढील गोष्ट ही आहे त्यांच्यापासून सुटका कशी करून घ्यावी. आणि आता तेथे आहे परमेश्वराच्या कृपेद्वारे आहे खूपशा सुसंधी त्यांच्याबरोबर व्यवहार करण्याच्या, ज्यांना दुष्टात्म्य म्हटले जातात आणि मंचावर त्यांच्याशी भेट होते आणि रोजच्या दैनंदिनी जीवनात. आणि का आणि मला ह्या सकाळी शास्त्र वचनात पाहणे आवडेल आणि हे शोधण्यास की केवळ त्या गोष्टी काय आहेत. आता आपण त्यांचा संबंध आरोग्य देणाऱ्या सभांमध्ये नेहमी लावला आहे रोग बरे करण्याच्या दृष्टिकोनातून. कर्करोग, गाठ, मोतीबिंदू, क्षयरोग या सर्व गोष्टी नैसर्गिक गोष्टी नाहीत, त्या अतिनैसर्गिक आहेत आणि ती दुष्टात्म्य आहेत. शास्त्र वचन स्पष्टपणे त्या गोष्टी शाबित करते, परंतु ती शरीरात असलेली दुष्टात्म्य आहेत. वाढीसहित कर्करोगाप्रमाणे त्यांच्यामध्ये जीवन असते आणि त्यांचे जीवन एक दुष्टात्मा असते. मोतीबिंदूची वाढ, क्षयरोगाचे पसरणे आणि इतर रोग ती दुष्टात्म्य असतात, ती शारीरिक रूपात आहे. आता या सकाळी आपण जीवामध्ये असलेल्या आत्मिक रूपातील दुष्टात्म्यांसंबंधी बोलणार आहोत. ते जीवामध्ये असतात ज्याप्रमाणे ते शरीरामध्ये असतात आणि आम्हाला मंजूर करणे भागच आहे की आम्ही त्यांना लोकांच्या शरीरात बघतो. ज्याप्रमाणे कर्करोग आणि भिन्न भिन्न रोग जे मानवी शरीरामध्ये असतात, केवळ अलीकडेच कर्करोग सुद्धा एक चौथ्या परिमाणातील रोग म्हणून घोषित केला गेलेला आहे की तो रोग भिन्न परिमाणामधील आहे. नक्कीच ते दुष्टात्मा शास्त्र आहे. प्रत्येक रोग एक चौथ्या परिमाणातील रोग आहे, त्याची सुरुवात तेथूनच आहे. आता परंतु आता कर्करोग शरीरामध्ये किंवा कर्करोग जीवामध्ये या दोहोंपैकी कोणत्याही जागी दुष्टात्मा येऊ शकतो. आता तेथे पुष्कळ वेळा आणि पुष्कळ लोक चांगल्या विचारांसहित जे आणि नीतिमान लोक जे पुष्कळ वेळा त्यांच्याजवळ असलेल्या काहीतरी थोड्याशा देवशास्त्रावर विसंबून राहतात किंवा काहीतरी गोष्ट जी त्यांना बालपणापासून शिकवलेली असते आणि अजूनही असे आढळते की खोलवर त्यांच्या अस्तित्वामध्ये खोलवर त्यांच्या जीवामध्ये की अजूनही त्यांच्या पाशी काही गोष्ट आहेत ज्या योग्य नाही. तुम्ही पुष्कळ जण हे या सकाळी येथे आहात यात काहीही संशय नाही. जेथे कोठे तुम्हाला ख्रिस्ती जण एकत्र झालेले सापडतात तुम्हाला असे लोक आढळतात की ज्यांच्या आत ते आत्मे आहे की ते अनिष्ट आहे त्या गोष्टी त्यांना नकोशा आहेत. ते म्हणतात ओ मी जर खोटे बोलणे सोडू शकेन जर मी केवळ ती वासना सोडू शकेन जर मी केवळ किंवा हे किंवा ते सोडू शकेन आता ते दुष्टात्मे आहेत आणि आता ते पुष्कळशा वेळेस धार्मिक गोष्टींच्या रूपात येतात. हा रविवारचा वर्ग असल्यामुळे हा शिकवण्याचा समय आहे म्हणून चला आपण यामध्ये लक्ष घालू. आता ते पुष्कळशा वेळेस धार्मिक गोष्टींच्या रूपात येतात. आता शास्त्र वचनात एकेकाळी यहोशाफाट नावाचा मनुष्य होता एक महान मनुष्य एक धार्मिक मनुष्य आणि तो एका दुसऱ्या राजाकडे गेला जो इस्रायलचा राजा होता आणि तो यहोशाफाट यहुदाचा राजा होता आणि तो खाली अहाबाकडे गेला जो इस्रायलचा राजा होता आणि ते सर्व एकत्र जोमाने कार्यास लागले आणि त्यांनी एकमेकाशी मित्रत्वाचा तह केला. रामात गिलियाद येथे जाऊन लढाई करण्याकरिता प्रथम प्रार्थना केल्याशिवाय त्यांनी ती गोष्ट केली. ओ जर लोक केवळ ते जाणू शकतील त्याकरिता मी या सकाळी आलो आणि तुम्हाला माझी आठवण प्रार्थनेत करण्यास सांगितली. जेव्हा परदेशात जाईन सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करा. कोणीतरी त्या दिवशी आले आणि म्हणाले भाऊ ब्रॅनम तुम्हाला काय वाटते अमुक अमुक गोष्ट करणे हे चुकीचे आहे का. मी म्हटले तुम्ही त्याबद्दल प्रश्न का विचारता समजले. जर तेथे एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो त्या गोष्टीचा विचारच सोडून द्या ती गोष्ट मुळीच करू नका निव्वळ आहे तसेच राहा. जेव्हा तुम्ही काहीतरी करण्यास सुरुवात करता आणि जर त्या संबंधी प्रश्न उद्भवतो की ते बरोबर आहे की चूक आहे त्या गोष्टीपासून दूर राहा त्यामध्ये मुळीच जाऊ नका तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही बरोबर आहात. आता सर्व गोष्टी प्रथम प्रार्थनापूर्वकच विचारात घ्यायला पाहिजेत. तुम्ही प्रथम परमेश्वराचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधा आणि इतर सर्व गोष्टी दिल्या जातील. या सकाळी निश्चितच मी होकाराती आहे जर पुरुष व स्त्रिया केवळ अशा स्थितीप्रत जाऊ शकतील की तेथे त्यांचा जीव त्यांचे विचार त्यांची प्रवृत्ती परमेश्वराच्या नजरेत सिद्ध बनू शकेल तर ते आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या मंडळांमध्ये सर्वात अधिक सामर्थ्यवान अशी एक मंडळी होऊ शकेल. केवळ काही क्षण शारीरिक गोष्टी पाहूया. आता आमच्याकडे आहे पुष्कळ काळापासून पुष्कळ वर्षापासून आमच्याकडे आहे. आम्ही त्याला असत्य शोधक यंत्र असे म्हणतो. तुम्ही ते तुमच्या मनगटावर बांधू शकता ते त्यांच्या मस्तकावर बांधू शकता आणि तुम्ही त्यात पाहू शकता आणि तुम्ही एक असत्य सत्य असल्याप्रमाणे बोलण्याचा उत्तम प्रयत्न करा आणि ते यंत्र प्रत्येक वेळीच नकारार्थी नोंद दाखवील कारण मानवाला असत्य बोलण्यासाठी निर्माण केले नव्हते. असत्य बोलणे एक फसवणूक आहे कठोर गोष्ट आहे वाईट गोष्ट. मी माझ्या सहवासात केव्हाही मद्यपी ठेवीन एक खोटारडा ठेवण्यापेक्षा समजले. एक खोटारडा आणि तुमचे शरीर असत्य बोलण्याकरिता निर्माण केले गेले नाही. तुम्ही कितीही पापी असू द्यात ते महत्वाचे नाही अजूनही तुम्ही परमेश्वराचा एक पतित पुत्र आहात. आज या शहरात असलेली सर्वात पापी व्यक्ती तुम्ही पापी बनावे असा परमेश्वराचा उद्देश नव्हता. तुम्ही त्याचे पुत्र किंवा एक कन्या बनावी अशी त्याची इच्छा होती. तुम्ही त्याच्या स्वतःच्या स्वरूपात बनवलेले आहात परंतु पापाने तुम्हास ते करण्यास कारणीभूत केले आणि तुम्ही त्याची कितीही नक्कल करण्याचा प्रयत्न करता ते महत्वाचे नाही आणि एक असत्य सत्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करता. त्यांच्याकडे एक शास्त्रोक्त यंत्र आहे जे सिद्ध करते की ते चूक आहे. तुम्ही ते तुमच्या संपूर्ण निरागसतेने सांगू शकता तुम्ही करू शकता परंतु ते यंत्र नकारार्थी नोंदच दाखवील कारण तेथे मनुष्याच्या आत खोलवर एक सुप्त मन आहे आणि ते सुप्त मन सत्य काय आहे हे जाणते आणि येथे बाहेरून तुम्ही काय बोलत आहात हे महत्वाचे नाही. ते सुप्त मन जाणते की ते असत्य आहे आणि त्याची नोंद सुप्त मनामधून केली जाईल. त्याकरिता जर एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री त्यांचे विचार आणि त्यांची साक्ष आणि त्यांचे जीवन परमेश्वराशी इतके जुळवून घेतील आमेन की पवित्र आत्म्याचा मार्ग सिद्धपणे परमेश्वराशी एक होईपर्यंत काय घडून येईल। जर पुरुष आणि स्त्री कधी काही समत होऊ शकतील जेथे त्यांच्या हृदयाच्या मुक्ततेने अंतकारणातील विश्वासाने पुष्कळसे लोक वेदीजवळ प्रार्थना करवून घेण्याकरिता येतात त्यांच्याजवळ बौद्धिक विश्वास असतो। ते बौद्धिक विश्वासाच्या द्वारे त्यांची पापे कबूल करून मंडळीमध्ये सामील होतात। ते ती गोष्ट बुद्धीद्वारे विश्वास करतात, ते त्यावर विश्वास करतात कारण त्यांनी ते ऐकलेले असते। ते त्यावर विश्वास ठेवतात कारण ते जाणतात की हे एक उत्तम धोरण आहे। परंतु ज्याकडे परमेश्वर दृष्टी करतो ते हे नव्हे, तो तुमचा बौद्धिक विश्वासाकडे पाहत नाही, तो हृदयात पाहतो जेथे आतमध्ये परमेश्वर। आणि जेव्हा ते हृदयातून येते तेव्हा सर्व गोष्टी संभव आहे। तुमचा कबुली जबाब तुमच्या जीवनाशी जुळतो, तुमचे जीवन मोठ्याने बोलते ज्याप्रमाणे तुमचा कबुली जबाब बोलतो। परंतु जेव्हा तुमचा कबुली जबाब एक गोष्ट बोलतो आणि तुम्ही दुसऱ्या प्रकारचे जीवन जगता तर तेथे काहीतरी कोठेतरी चुकीचे आहे। असे ह्या कारणामुळे आहे की तुमच्याकडे एक बुद्धीवर आधारित विश्वास आहे आणि तो विश्वास तुमच्या हृदयापासून नाही आणि तो बाहेरील बाजूस येथे दर्शवतो की परमेश्वराबद्दल माहिती आहे, परंतु आतील बाजूस येथे एक दुष्टात्मा संशय धरत आहे। मी दैवी आरोग्यामध्ये विश्वास ठेवतो परंतु ते माझ्याकरिता नाही, समजले? ते असे असू शकेल परंतु मी त्यावर विश्वास ठेवित नाही। ते समजले का? बाहेरील बाजूस तुम्ही होय म्हणता, आतील बाजूस तुमचे मन म्हणते नाही। हेच ते शास्त्रीय उपकरण सिद्ध करू शकेल की ते बरोबर नव्हते, ते सिद्ध करते। लक्षात घ्या, जेव्हा हे राजे त्यांनी सुरुवात केली त्यापूर्वी त्यांनी करायला यहोशाफाट याने अहाब बरोबर एक संघटन करण्यापूर्वी त्याने प्रथम असे म्हणायलाच हवे होते की चला आपण प्रार्थना करू आणि पाहू की प्रभूची इच्छा काय आहे। मला एक प्रचारक द्या, मला एक ख्रिस्ती व्यक्ती द्या, मला एक गृहिणी द्या जी एक ख्रिस्ती आहे, मला एक शेतकरी द्या किंवा एक कारखान्यातील कामगार द्या जो प्रत्येक गोष्टीत परमेश्वराला प्रथम स्थान देईल। मी तुम्हाला दाखवेन की तो मनुष्य सैतानाने त्याच्यावर टाकलेल्या सर्व गोष्टींना न जुमानता सफल होईल। तो प्रथम परमेश्वराला शोधतो। आम्ही जरूर प्रथम, परंतु त्यांनी तसे केले नाही। ते सर्व एकत्र जमा झाले कारण अहाबाकडे एक महान भपकेदार राज्य होते आणि त्याने खूपशा अशा गोष्टी केलेल्या होत्या। त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शोभेच्या वस्तू होत्या, त्याचे सोने आणि त्याची चांदी, मोठा यशस्वी मनुष्य होता, तरी सुद्धा एक अविश्वासू होता। आणि त्या स्थितीत आज जगही आहे, त्या स्थितीत आज अमेरिका उभी आहे, त्या स्थितीत आज मंडळ्या सुद्धा आहेत। कधीही बांधण्यात आले नाहीत अशा सर्वोत्तम चर्चच्या इमारती आम्ही बांधलेल्या आहेत। कधीही नव्हते असे काही उत्कृष्ट विद्वान आमच्याकडे आहेत, अगदी उत्तम असे देवशास्त्राचे शिक्षण दिलेले आहे आणि इत्यादी इत्यादी, आणि देवदूताप्रमाणे गायला शिकलो आहोत। परंतु तरी सुद्धा तेथेच कोठेतरी एक दुर्बलता आहे, तेथे एक दुर्बलता आहे कारण ते मनुष्याच्या शिकवणुकीच्या मागे धावले आहेत आणि भुरळ घालणाऱ्या आत्म्यांच्या मागे। पुन्हा परमेश्वराच्या वचनाकडे येण्याऐवजी ते जगाच्या नमुन्याप्रमाणे गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी हॉलिवूड प्रमाणे त्यावर चमकणारे दिवे लावण्याचा प्रयत्न केला आहे। येथे त्या दिवशी एक प्रसिद्ध संप्रदाय केन्सा शहरात असलेले फुल गॉस्पलचे क्षेत्र किंवा क्षमा करा डेनवर येथील त्या संमेलनात त्या चर्चची इमारत ते लाखो डॉलर्सची बांधत आहेत आणि त्याच संप्रदायातून हजारो मिशनरी 50 सेंट घेण्यासाठी रांगेत उभे आहेत अन्य जातीयांकडे ही सुवार्ता नेण्याकरिता। आम्हाला आज कशाची गरज आहे तर ती एक मिशनरी मन असलेले परमेश्वराने पाठवलेले पवित्र आत्म्याने जन्मलेले संजीवन, त्यामध्ये परमेश्वराचा आवेश असेल। बाहेर तेथे त्या जंगलात जाण्याकरिता आणि परमेश्वराकरिता काहीतरी करण्यासाठी मोठ्या चर्चच्या इमारती बांधण्याऐवजी आणि आपल्या शेजाऱ्यांपेक्षा अधिक चमकदार बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खरे तर मी मिशन मध्ये भक्ती करेन जेथे झाड लोट केलेली असेल किंवा एका मध्यालयात आणि पवित्र आत्म्याची स्वतंत्रता मिळवीन आणि परमेश्वराचे प्रेम हृदयात ज्वलंत असेल। आमच्याकडे जगात मोठे असलेल्या कॅथेड्रल बसण्यापेक्षा आणि मनुष्याच्या शिक्षणात आणि सिद्धांतात अडकून पडण्यापेक्षा आज आम्हाला हलवून सोडण्याकरिता एक संजीवनाची गरज आहे, सत्याकडे पुन्हा जाण्यासाठी, परमेश्वराच्या वचनाकडे पुन्हा परत जाण्यासाठी। आता जेव्हा ते बाहेर गेले आणि ते काही वेळानंतर झाले, जेव्हा यहोशाफाट काहीसा आपल्या जाणीवेत आला आणि म्हणाला, नाही का, ठीक आहे, चला आपण याबाबत प्रभूचा सल्ला घेऊ। त्याने म्हटले, ठीक आहे, अहाबाने त्याप्रमाणे केले। त्याने खाली पाठवले आणि 100 400 सुरेख सुशिक्षित प्रचारक आणले आणि त्याने त्या तेथे वर त्यांना आणले आणि म्हटले हे सर्व भविष्यवाणी करणारे आहेत. आणि ते त्यांच्या जादूगरीत गेले आणि ते बडबडू लागले आणि ते म्हणाले होय तुम्ही शांतीने वर जा, प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणि त्यानंतर या सर्व 400 जणांनी साक्ष दिली की त्यांनी शांतीने वर जावे. तरी यहोशाफाट जाणत आहे, तुम्हाला ते समजले का? पहा, त्या नीतिमान माणसाच्या हृदयात खोलवर काहीतरी गोष्टीने सांगितले की लोणच्या मध्ये काहीतरी खरखरीत बीजाचे आवरण पडलेले होते, काहीतरी चुकलेले होते. अहाबाने म्हटले आता येथे आमच्याकडे 400 आहेत आणि एक सुरात आणि त्यांच्यापैकी प्रत्येक जण म्हणतो जा, प्रभू तुमच्या बरोबर आहे. परंतु यहोशाफाट म्हणाला तुमच्याकडे अजून एखादा नाही का? तो म्हणाला ठीक आहे, आम्हाला अजून एखाद्याची काय गरज? आमच्याकडे देशातील सर्वोत्तम सुशिक्षित 400 असताना ते सर्वजण म्हणत आहे जा. ते बुद्धीद्वारे सांगत होते, परंतु यहोशाफाटच्या हृदयात खोलवर त्याने जाणले की काहीतरी चूक आहे. आता तो म्हणाला आमच्याकडे अजून एक आहे, तो मिखाया आहे, परंतु मी त्याचा द्वेष करतो. म्हणाला तो नेहमीच काहीतरी वाईट बोलतो आणि झटकन निघून जातो जेव्हा त्याचा काही संबंध नसताना, आणि मंडळांची खरडपट्टी काढतो आणि इतर सर्व गोष्टी. म्हणाला मी त्याचा द्वेष करतो. म्हणाला जा त्याला आणा आणि पाहूया तो काय भविष्यवाणी करील. आणि जेव्हा मिखाया वर आला तो म्हणाला, त्यांनी म्हटले आता हे बघ तू तीच गोष्ट बोल जी त्या सर्वांनी म्हटली. तो म्हणाला मी केवळ करीन ती येथे आहे, मी फक्त तेच बोलेन जे परमेश्वर बोलतो. आमेन. तुझा संदेश काय बोलतो ते महत्वाचे नाही, आणि हा काय बोलतो आणि तुमची मंडळी काय बोलते आणि ते काय बोलतात, मी तेच बोलेन जे परमेश्वर बोलतो. परमेश्वर माझ्या मुखात ठेवेल आणि मी तेच बोलेन जे परमेश्वर बोलतो. आज आम्हाला कशाची गरज आहे तर अधिक मिखायांची जे भविष्यवाणी करतील जे काही परमेश्वराने सांगितले. लक्षात घ्या, म्हणून त्यांनी त्याला वर आणले आणि तो म्हणाला आजची रात्र मला द्या. तेव्हा त्या रात्री प्रभू त्याला भेटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला. जेव्हा ते दोन्ही राजे प्रवेश दाराशी बसले होते तो म्हणाला तुम्ही वर जावे. परंतु म्हणाला ज्यांना मेंढपाळ नाही अशा मेंढरांप्रमाणे मी इस्रायला विखुरलेले पाहतो. तेव्हा हा एक प्रचारक चांगला पोशाख घातलेला चालत आला आणि त्याच्या गालावर थप्पड मारली आणि म्हणाला तुझ्याशी बोलायला प्रभूचा आत्मा माझ्या जवळून कोणत्या मार्गाने गेला? त्याने म्हटले तू परत येशील तेव्हा तुला दिसेल. होय. तो म्हणाला इकडे ऐक. तो म्हणाला आम्ही परमेश्वराचे सेवक आहोत, आम्ही 400 जण आहोत आणि तू एकटाच आहे. परंतु मिखाया म्हणाला तुझा दोष कोठे आहे ते मी दाखवतो. आमेन. म्हणाला मी एक दर्शन पाहिले. आमेन. तो म्हणाला आणि मी परमेश्वराला त्याच्या राजासनावर बसलेले पाहिले, मी आकाशातील सेनेला त्याच्या सभोवती उभे असलेले पाहिले, आणि आम्ही पाहिले की परमेश्वराच्या वचनाने या माणसावर शाप घोषित केलेले आहेत ज्याप्रमाणे त्याने कार्य केले होते. तुम्ही आशीर्वाद देऊ शकत नाही जे परमेश्वराने शापित ठरवलेले आहे, आणि सैतान शाप देऊ शकत नाही जे परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहे. हा एक व्यक्तिगत व्यवहार आहे. किती गरीब, किती मूर्ख, किती अशिक्षित, अनपढ असू द्या, ते महत्वाचे नाही. जे परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहे ते आशीर्वादितच आहे. बरोबर काय आहे आणि चूक काय आहे यातील फरक जाणून घ्या. मिखाया खरे आणि योग्य ते जाणत होता की तो प्रभू नव्हता जो या प्रचारकांबरोबर होता. ठीक आहे, त्या प्रचारकांना काय झाले होते? लक्षात घ्या, त्यांनी काय केले? त्यांनी उत्तम पोशाख घातलेला होता, त्यांनी उत्तम भोजन खाल्लेले होते, ते त्यांच्या पंथासहित आले होते आणि त्यांच्या संघटनांसहित, आणि अशा स्थितीत ते पोहोचले जेथे केवळ ते आपल्या देवशास्त्र अभ्यासा संबंधित जाणत होते. आणि बायबल मध्ये म्हटले आहे की मिखाया जेव्हा तो त्या दर्शनात पाहत होता तो म्हणाला परमेश्वराने म्हटले आमच्यासाठी कोण मिळेल का की जो तेथे खाली जाऊन अहाबाला फसवेल? आणि एक खोटा आत्मा म्हणाला मी तेथे खाली जाईन आणि अहाबाला भुरळ घालेन. या प्रचारकांच्या द्वारे ज्यामुळे अहाब तेथे बाहेर जाईल, ज्यामुळे परमेश्वराच्या वचनाची पूर्तता होईल. आता आज पुष्कळ लोक ऐकत आहेत. आता रविवारचा वर्ग मला तो आवडतो. हा, पुष्कळ लोक ऐकत आहेत. भुरळ घालणाऱ्या आत्म्यांना परमेश्वराचे वचन घेण्याऐवजी आत्मे ते ह्या जगात आहेत, ते दुष्टात्मे आहेत, आणि ते ठीक ठिकाणी जातात आणि ते लोकांमध्ये सेवकांमध्ये जातात, ते मंडळीच्या सभासदांमध्ये जातात, ते चांगल्या लोकांमध्ये जातात आणि ते त्यांना अशा प्रकारे भ्रमाकडे येण्यास भाग पाडतात आणि ते अशा गोष्टी प्रचार करतात आणि अशा गोष्टी करतात आणि अशी गोष्ट शिकवतात आणि अशा गोष्टी पाहतात त्या परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहेत. आज त्यांच्या मंडळातील सेवक त्यांच्या सभासदांना चर्चमध्ये पत्ते खेळण्याची अनुमती देतात. त्यांच्यापैकी बरेच जण, आता हे सर्व काही कॅथलिक लोकच नाही, येथे पुष्कळसे प्रोटेस्टंट लोक आहेत, त्या प्रकारे करतात. त्यांनी दुसरी काहीतरी बदली गोष्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नवीन योजना सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिक्षण समावेश करण्याचा प्रयत्न केला पवित्र आत्म्याचे स्थान घेण्याकरिता. तुम्हाला ते करणे कधीच शक्य होणार नाही. तुमच्या लोकांनी कितीही चांगले शिक्षण घेतलेले असू द्या, ते महत्वाचे नाही. मला वाटते शिक्षण घेणे ही त्यांच्याकरिता एक चांगली बाब आहे, परंतु जर त्यांच्याकडे त्याबरोबर पवित्र आत्मा नसेल तर त्यांचे शिक्षण त्यांच्याकरिता काहीही चांगले करू शकणार नाही. शिक्षण पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाचे स्थान घेऊ शकणार नाही. आमेन. लक्षात घ्या, त्यांनी याच्या ऐवजी त्यांनी हात मिळवणे या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. जुन्या अनुभवाऐवजी जो आम्ही अनुभवतो, आज मंडळी आधुनिक झालेली आहे. ते उठतात आणि अगदी त्यांच्या मनापासूनची संगती देतात आणि त्या संबंधी त्या प्रकारे ते करतात, परंतु ती गोष्ट जुन्या पद्धतीच्या शोक करणाऱ्या बाकड्याचे स्थान घेऊ शकणार नाही, जेथे पापी बोलावले जात असत आणि परमेश्वराशी मेळ करीत असत. ते बरोबर आहे. आज ते परमेश्वराच्या दशांशाचे स्थान घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते काहीतरी समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते त्याऐवजी काहीतरी वेगळेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते खाली जातात, बनको खेळ चर्च मध्ये खेळतात, लॉटरी खेळतात. लॉटरी परमेश्वराच्या दशमांशाचे स्थान कधीच घेऊ शकणार नाही. रात्रीची जेवणावळ, ब्लँकेटची विक्री, सहली पैसा उभारण्याकरता, जेणेकरून निर्णय देणी देण्याकरिता, या गोष्टी परमेश्वराच्या सार्वकालिक दशमांशाचे आणि अर्पणाचे स्थान घेऊ शकणार नाही. त्या गोष्टी तसे करूच शकणार नाही, परंतु तरीही आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते काय आहे? ते भुरळ घालणारे आत्मे खाली उतरत आहेत. परमेश्वराच्या वचनाऐवजी दुसरेच काहीतरी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वराकडे त्याच्या वचनाच्या बदली दुसरे काहीच नाही. ते सार्वकालिक आहे, सदा सर्व काळासाठी आहे. विश्वासाच्या बदली परमेश्वराकडे दुसरे काहीच नाही. विश्वासाची जागा दुसरी गोष्ट घेऊच शकत नाही. विश्वासाचे स्थान आशा कधीच घेऊ शकणार नाही. विश्वास एकटाच आहे. विश्वास स्वतःच्या सामर्थ्यावर उभा राहतो, तो कधीच घेऊ शकणार नाही. आशा त्याचे स्थान कधीच घेऊ शकणार नाही. आशा आशेतील गोष्टीचा महत्वाचा भाग आहे. न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचा पुरावा किंवा विश्वास. खरे तर समजले? आशा एक प्रकारची गोष्ट आहे आणि विश्वास दुसऱ्या प्रकारची आहे. आशा त्याबद्दल आशा धरते. विश्वासाने ती गोष्ट मिळवलेलीच आहे. एक बुद्धीवर आधारित विश्वास आहे आणि दुसरा थेट परमेश्वराचे प्रकटीकरण आहे. ती गोष्ट त्याचे स्थान घेऊ शकणार नाही. आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु आम्ही हे सर्व त्या बदली गोष्टी बनवत आहोत. आम्ही पाठवलेल्या मिशनरी ऐवजी मोठे मोठे चर्च इमारती बांधण्याचा प्रयत्न करीत आहोत. दुसरी बदली गोष्ट, येशूने कोणाची चर्च इमारत बांधण्यासाठी नेमणूक केली नव्हती. बायबलमध्ये अशा प्रकारे कधीच नेमणूक केली नव्हती. आम्ही सेमिनरी बनवल्या, त्यांनी मिशनरी ऐवजी त्यांना स्थान देऊ दिले. आम्ही येशूने आम्हाला कधीच सेमिनरी बांधण्यास सांगितले नाही. हे सर्व काही ठीक आहे. शिक्षण ते घेण्याचा प्रयत्न करतात, ते स्थान घेण्याकरिता ते कधीच करू शकणार नाही. येशूची सोपवलेली कामगिरी होती की सर्व जगात जा आणि प्रत्येक सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा अंतिम काळाकरिता. म्हणून आमच्याकडे असलेल्या सर्व बदली गोष्टी त्या अस्सल गोष्टींचे स्थान कधीच घेऊ शकणार नाही. त्या दिवशी मी एक अनुभव घेतला, एक बदली वस्तूचा. मला प्रथम दात दुखीचा त्रास झाला आणि एक दात उपटून काढावा लागला. या सकाळी त्या जागी एक खोटा दात बसवलेला आहे. मला बोलण्यास कठीण जाते. तो त्या खऱ्याचे स्थान कधीच घेऊ शकणार नाही. नाही महाशय. ओ हो, तुम्ही एक मनुष्य घ्याल आणि त्याला वस्त्र घालाल, त्याला लाकडातून अथवा खडूपासून घडवा, जसा तुम्ही बनवू इच्छिता तसा, आणि इतका उभेहूब बनवता, त्याला संवेदना नसतात, तत्सत विवेक बुद्धी नसते, तो एका खऱ्या मनुष्याचे स्थान कधीच घेऊ शकणार नाही. किंवा एक खोटे परिवर्तन करू शकणार नाही. जे उठून चालतात आणि म्हणतात मी चर्च मध्ये सामील झालो आहे, मी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करीन, ते कधीच घेऊ शकणार नाही. जुन्या पद्धतीच्या परमेश्वराने पाठवलेल्या पवित्र आत्म्याद्वारे झालेल्या परिवर्तनाचे स्थान जे एका मनुष्याला त्याच्या हृदयात वेगळीच व्यक्ती बनवते, ते तसे करू शकत नाही. कारण तेथे त्यामध्ये जीवनच नाही, त्याला जीवन देण्याकरिता तेथे काही सुद्धा नाही। येथे फार काळ लोटला नसेल, मी त्या महान कलाकाराला पाहिले ज्याने हे आणले होते। मूर्तीकार, मला म्हणायचे आहे, ज्याने हे मोशेचे चित्र बनवले, आता त्याचे नाव आठवू शकत नाही, तो एक ग्रीक कलाकार आहे, त्याला त्याच्या जीवनाची किंमत द्यावी लागली। आणि जेव्हा त्याने ते पूर्ण केले तेव्हा ते त्याला वाटले की ते इतके सिद्ध झाले, तो इतका उत्साहित झाला त्या मोशेच्या प्रतिमेप्रती की त्याने त्या प्रतिमेच्या गुडघेवर तडाखा दिला आणि म्हणाला, मोशे बोल। तो इतका खराखुरा भासला, तो इतका सिद्ध नमुना बनवला गेला की तो तंतोतंत मोशे प्रमाणे भासला। त्याच्या विचारांना की त्याने हातोड्याने तडाखा दिला त्याला संवेदनाशील बनवण्याकरिता। मंडळीच्या लक्षात हे घाला, हे महत्वाचे नाही तुम्ही कितीही त्या बदल्यात घेता, किती मोठी मंडळी तुम्ही घेता, किती छान रीता तुमचे गीत तुम्ही गाता, कशी तुमची मंडळी चांगल्या प्रकारे पोशाख घालते, किती तुम्ही हे मिळवता ते किंवा दुसरे काहीतरी जोरदार प्रचार करू शकाल, जाणवू शकाल, जे काही असेल ते, या गोष्टी जीवनाची जागा कधीच घेऊ शकणार नाही जोपर्यंत ख्रिस्त खाली येत नाही पवित्र आत्म्याच्या रूपात त्या मंडळीमध्ये आणि नव्याने जन्म झाल्याचा नवीन अनुभव देत नाही। या गोष्टी परमेश्वराच्या वचनाची जागा घेऊ शकत नाही। परमेश्वराचे वचन केवळ एकटेच स्वयं उभे राहते। मिखयाकडे वचन होते, त्याला ठाऊक होते की त्याच्याकडे वचन होते, त्याच्याकडे वचन लिहिलेले होते, त्याच्याकडे ते दर्शनाद्वारे सुद्धा होते। त्याला ठाऊक होते की परमेश्वराने त्याच्या वचनात काय म्हटले होते, त्याला ठाऊक होते दर्शनाद्वारे परमेश्वराने काय म्हटले होते। ते दोन्ही एकत्र आले, त्याने जाणले की ते सत्य होते, त्यामुळे तो घाबरला नाही। परंतु या भुरळ घालणाऱ्या आत्म्यांना पहा, आज त्याने काय केले आहे। मंडळीचे सभासद अधिक वाढवण्याकरता, मंडळीचे सभासद अधिक चांगले बनवण्याकरता त्याने जुन्या पद्धतीच्या पवित्र आत्म्याच्या सर्व शिक्षणावरील कुंपण खाली पाडले आहे। त्याने लोकांना एकमेकांशी सामाजिक मेजवानी करण्याकरता अनुमती दिली आहे। तळघरामध्ये जेथे ते खेळ खेळू शकतील ती गोष्ट वरच्या कोठरीची जागा कधीच घेऊ शकणार नाही। जेथे ते पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत होते त्याने स्त्रियांना एकत्र येऊन थट्टा मस्करी करण्याकरिता आणि इतर गोष्टीसाठी अनुमती दिली आणि अशा खूपशा निवळ मूर्खपणाच्या गोष्टी करण्यासाठी ज्यात काही तथ्य नाही त्या गोष्टी एका प्रार्थना सभेचे स्थान कधीच घेऊ शकणार नाहीत। स्त्रिया कशा प्रकारे त्या बाहेर पडतात आणि आजकाल पोशाख घालतात ते एक लज्जास्पद आहे। मी ऐकले जे विधान भाऊ नेवेल यांनी केले, म्हटले हे गरीब अमेरिकन लोक, म्हटले त्यांनी त्यांचे सर्व कपडे परदेशी पाठवले आहेत, ते बरोबर आहे, ते अंतवस्त्रे घालून सभोवती वावरतात, ते बरोबर आहे, त्यांनी ती वस्त्रे जरूर मिशनरी लोकांना दिली असतील, कारण मिशनरी लोक ते लोक आणि इतर देशातील अन्य जातीय लोक ती वस्त्रे घालून असतील, त्याविना ही लोक वावरत आहेत असे वाटते की तसे करणे त्यांना आवडते। मी तुम्हाला हे सांगीन, तेथे काहीतरी विकृत झालेले आहे आणि ती गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार। तो सैतान आहे जो तुमचे कपडे काढतो, परंतु तेथे बायबल मध्ये एका मनुष्याशिवाय कोणी कधीच असे केलेले नाही की ज्यांनी त्यांचे स्वतःचे कपडे फाडले। तो एक मनुष्य होता जो दुष्टात्म्याने पछाडलेला होता आणि आज तो एका सौम्य स्वरूपात येतो। तो एक सामाजिक असल्याप्रमाणे, एक चांगला असल्याप्रमाणे, ते सर्व काही ठीक आहे अशा प्रमाणे येतो। आज हवामान थंडकारक आहे आणि ते तुम्हाला थंड बनवेल जर तुम्ही तुमचे सर्व कपडे काढून टाकलात। तर मनुष्य खालीवर आवारात फिरतात आणि अर्धनग्न आणि स्त्रिया सुद्धा त्याचप्रमाणे का तुम्हाला मिळत आहे म्हणून तेव्हा कुत्र्याला असलेल्या पेक्षा अधिक आदर एकमेकांकरिता मिळत नाही। काय कारण आहे? मी तुमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करीत नाही, मी तुम्हाला केवळ हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तो एक दुष्टात्मा ज्याने पछाडलेले आहे आणि तुम्ही भुरळ घालणाऱ्या आत्म्यांचे ऐकत आहात जे तुम्हाला सांगत आहेत ते सर्व काही ठीक आहे, परंतु ते एक असत्य आहे। एक गव्हाचा दाणा केवळ गव्हाचा दाणालाच उत्पन्न करील। जर तुम्ही एक ख्रिस्ती आहात तर तुम्ही तसे करणारच नाही, तुम्ही तसे करूच शकत नाही। तुमच्याकडे एक बुद्धीवर आधारित असा विश्वास आहे आणि म्हणता भाऊ ब्रॅनम मी बायबलवर विश्वास ठेवतो, तुमचे जीवन सांगते की तुम्ही ठेवत नाही। आमेन। भुरळ घालणारे आत्मे वचनाच्या विरुद्ध सामना करीत आहेत। त्याला ठाऊक होते तो कोणत्या स्थानावर उभा होता। मिखयाने ते केले, त्याच्या पाशी परमेश्वराचे वचन होते। तो एक फारच अप्रिय मनुष्य होता, तो कोणालाच आवडला नाही कारण त्याने सत्य सांगितले, तरी त्यांना ते प्रचारक आवडले। आता आणखीन एक गोष्ट घडली होती। मी विश्वास ठेवतो आणि विचार करतो की एखाद्या मनुष्याला परमेश्वराचा अनुभव येतो किंवा एखाद्या स्त्रीला, तर ती व्यक्ती थोडी बहुत भावनात्मक होणे स्वाभाविकच आहे. मी केवळ तसा विश्वास करतो ते बरोबर आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे काय, त्यांनी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याऐवजी भावनात्मक होणे या गोष्टी स्वीकारल्या आहेत. ते केवळ नुसताच पुष्कळसा गोंगाट करतात आणि त्यामध्ये काहीच नसते. तुम्ही जेवढा आवाज करता तेवढेच पवित्र जीवन जगा, तर तुम्ही बरोबर व्हाल. भावना निश्चितच योग्य आहेत. शारीरिक कसरत थोडासाच फायदा करते, परंतु भुरळ घालणारे आत्मे होलिनेस ग्रुपच्या लोकांमध्ये शिरलेले आहेत आणि ते त्यांना केवळ या गोष्टीवर विसंबून ठेवतात, कारण ते ओरडू शकतात किंवा कारण ते नाचू शकतात, कारण ते भावनात्मक होऊ शकतात. त्या तेथे असलेली ती वृद्ध व्यक्ती त्या संदेशाचा, त्या प्रचारकांचा मुख्य, त्याला इतकी खात्री होती की त्याचे म्हणणे बरोबर होते. त्याने त्याच्याकरिता सिंगाची एक जोडी बनवली आणि सभोवती नाच केला आणि एक अधिक मोठा गोंधळ घातला. जणू काही तो त्याच्या अशुरी सेनेला देशाच्या बाहेर ढकलून देणार होता. परंतु ते एक असत्य होते. परमेश्वराच्या वचनाने निराळेच म्हटले होते, पहा तुम्ही भावनात्मक बरोबर असू शकता जर त्याच्या मागे तुमची योग्य भावना असेल तर. योग्य प्रकारची भावना तुमच्या भावनांना चालना देते. दावीद प्रभू समोर नाचला आणि त्याच्या पत्नीने त्याची थट्टा केली आणि परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले, म्हणाला दाविदा तू माझ्या मनाप्रमाणे मनुष्य आहेस. परंतु त्यामागे त्याचा उद्देश योग्य होता, त्याचे जीवन योग्य होते. म्हणून कारण निव्वळ आम्ही भावनात्मक होऊ शकतो त्याचा अर्थ असा नाही की आमचे तारण झालेले आहे. कारण आम्ही चर्च मध्ये जातो त्याचा अर्थ आमचे तारण झाले असे नाही. या भुरळ घालणाऱ्या आत्म्यांवर विश्वास ठेवू नका. एक खरा परमेश्वराचा आत्मा, एक खरा परमेश्वराचा शब्द, ते परमेश्वराचे सत्य आहे, जे एक परमेश्वराचे बीज आहे जे तुमच्या जीवनात परमेश्वरास उत्पन्न करील. भक्तिमय, संतमय, पवित्र व्हा. खूपशा लोकांमध्ये जेथे भावनात्मक गोष्टी आणि इतर गोष्टी असतात, आम्हाला असे आढळते की तेथे दुसऱ्यांविषयी गप्पा मारणे आणि पाठीमागे निंदा करणे आणि सर्व प्रकारच्या अधार्मिक गोष्टी आहेत. भावा ते एक सल्फ्युरिक आम्ल मंडळीमध्ये आहे. ते एक सैतानाचे सामर्थ्य आहे. पुरुष आणि स्त्रियांचे आत्मे एकमेकांमध्ये शिरतात आणि बाजूला सांडण्याचा प्रयत्न करतात, म्हणतात हे बरोबर नाही आणि ते बरोबर नाही आणि ते बरोबर नाही. परंतु जर तुम्ही त्याचा पाठ पुरावा केलात तर 10 पैकी 9 वेळेस जी व्यक्ती खळबळ माजवते तीच व्यक्ती बरोबर नसते. आमेन. परमेश्वर भावाभावामधील फुटीचा तिरस्कार करतो. आदरभाव युक्त व्हा, पवित्र व्हा, परमेश्वरावर प्रेम करा, त्याच्या बाजूस उभे राहा आणि जोपर्यंत तुमचे जीवन बायबल बरोबर मिळते तोपर्यंत तुम्ही जाणता हृदयाच्या शुद्धतेने, विचाराच्या शुद्धतेने, भावाप्रती तुमचे प्रेम, परमेश्वराचे राज्य उभारण्याकरिता सर्व शक्तीनिशी तुम्ही प्रयत्न करता आणि ह्या सर्व गोष्टी करीत, योग्य प्रकारे पोशाख करीत, योग्य प्रकारे जीवन जगत, योग्य प्रकारे संभाषण करीत, योग्य ठिकाणी जात, नंतर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे त्या सर्व भावनात्मक गोष्टी घेऊ शकता आणि प्रत्येक जण त्यावर विश्वास ठेवेल. येशूने म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाने त्याचा स्वाद घालवला तर यापुढे ते कुचकामी ठरते, बाहेर टाकण्यायोग्य आणि मनुष्याच्या पायाखाली चिरडण्यायोग्य. जर तुम्ही केवळ मीठ असाल तर ते व्यर्थ आहे, परंतु जर तुमच्याकडे त्यात स्वाद असेल, तुम्ही क्षारयुक्त व्हा आणि जग तहानलेले होईल. तुम्ही क्षारयुक्त व्हा, ते तहानलेले होतील. ओ ओ हो, हृदय घालणारे आत्मे बाहेर पडत आहेत, दुष्टात्मे सोंग घेतलेल्या स्वरूपात. लक्ष द्या, आम्ही अंतिम दिवसात आहोत, आम्ही अंतिम काळात आहोत. जग नुकतेच त्याच्या अंतिम टप्प्यात येण्याच्या तयारीत आहे, कोठेतरी असलेल्या एखाद्या फोडाप्रमाणे की जे या एखाद्या दिवसात कुटण्याच्या बेतात आहे आणि त्यातील गाभा उसळी मारून बाहेर पडेल. ते कुजून गेलेले आहे, त्या फोडाला कोणतेच मलम बरे करू शकत नाही. त्यांनी रोग प्रतिबंधक लस नाकारलेली आहे, त्यांनी उपचार नाकारलेला आहे. तुम्ही कोणताही फोड घ्या जो उभारण्याच्या बेतात आहे आणि जर तुम्ही पेनिसिलिन घेत नाही किंवा दुसरे काहीतरी त्याला दाबून टाकण्याकरता किंवा दुसरे काहीतरी, तर ते फुटून बाहेर पडेपर्यंत ते केवळ वाढतच राहील. तेच तर या जगाने केले आहे. त्याची सुरुवात झाली तोंड घशी पडण्यास, फार काळ झाला नसेल. त्यांनी फार भव्य योजना आखल्या, खोटे आत्मे आत शिरले आणि लोकांस हे ते किंवा दुसरे काहीतरी सांगण्यास. आपण फुटून 900 आणि दुसऱ्या काहीतरी संप्रदायामध्ये विभागले गेलेलो आहोत. प्रत्येक जण एक वेगळा दृष्टिकोन बाळगून आहे. ते म्हणतात आम्ही हा काळ विश्वास ठेवतो, बस इतकेच सर्व काही आम्ही विश्वास ठेवतो. ते पवित्र आत्म्यास आत येऊ देत नाही, ते योग्य मार्ग घेऊ शकत नाही. परमेश्वराला लोकांचा एक गट प्राप्त होतो जो ओरडू शकतो. नंतर प्रत्येकाने ओरडायलाच हवे. त्यांच्याकडे काही अन्य भाषेत बोलणारे आहेत तेव्हा प्रत्येकाने अन्य भाषेत बोललेच पाहिजे. त्यांच्याकडे या प्रकारचे सर्व काही आहे. ते तोपर्यंत काय संपूर्णपणे भुरळ घालणाऱ्या आत्म्यांनी दूषित होतात. लोकांना अशा प्रकारच्या भावनांमध्ये वागायला लावतात जेव्हा की परमेश्वर त्यात मुळीच नसतो. नंतर ते बाहेर जातात आणि कशाही प्रकारचे जीवन जगतात. ज्या प्रकारे जीवन जगण्याची त्यांची इच्छा असते आणि नंतर त्यास ख्रिस्ती म्हणून घेतात आणि जग थांबून त्यांच्यावर दृष्टी टाकून म्हणते ठीक आहे त्यांच्याकडे पहा ते चांगले आहेत. त्याचप्रमाणे मीही आहे. ज्याप्रमाणे त्या दुसऱ्या रात्री मी डुकराविषयी म्हणालो पापी व्यक्तीविषयी तुम्ही दोष लावू शकत नाही. एक पापी पापीच आहे. त्याला पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करू नका. त्याला हे ते किंवा ते दुसरे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू नका. तो एक पापी आहे. तो सुरुवातीपासूनच पापी आहे. तो सुरुवातीपासूनच एक डुक्कर आहे. त्याला काहीच फरक कळत नाही. जर तो सिनेमा पाहायला जातो आणि तो रविवारी जातो आणि बॉल गेम्स खेळायला जातो आणि तो या सर्व गोष्टी करतो तो सुरुवातीपासूनच एक पापी आहे. त्याचा स्वभावच एका डुकराप्रमाणे आहे. खतासाठी वापरण्यात येणाऱ्या ढिगाऱ्यामध्ये तो आपले नाक खुपसतो आणि त्यातील सर्व धान्य खातो आणि सर्व काही ठीक आहे. तो एक डुक्कर आहे. तुम्ही त्याला दोष लावू शकत नाही. तो एक डुक्करच आहे आणि त्या प्रकारे पाप्यांसंबंधी आहे. परंतु तुम्ही जेव्हा जाता आणि स्वतःला एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणवता आणि त्याच्याबरोबर तुमचे नाक त्यात खुपसता तेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक चांगले नाही परंतु तुम्ही अधिक वाईट आहात. त्यामधून बाहेर पडा. जगाला बाहेर जाऊ द्या. बाहेर जाऊ द्या. परमेश्वर करू. चला जाऊ द्या. तुम्ही कशा प्रकारे जाऊ द्याल. आज पुष्कळसे लोक भटकत आहेत. म्हणत आहेत ठीक आहे भाऊ ब्रॅनम तुम्ही कशा प्रकारे बाहेर घालवू द्याल. मला ठाऊक आहे तुम्ही त्या संबंधी पुष्कळशा धार्मिक गोष्टी ऐकल्या. बाहेर जाऊ द्या. पुष्कळ जण घाम गाळेपर्यंत प्रयत्न करतात बाहेर जाऊ द्याच्या प्रयत्नात. पुष्कळ लोक सभोवतातून येतात आणि म्हणतात मी 40 दिवस उपवास करणार त्यामुळे मी काहीतरी करू शकेन. तुम्हाला 40 दिवस उपवासाची गरज नाही. तुम्हाला गरज आहे जगाला बाहेर जाऊ द्यायची आणि सर्व प्रकारच्या सैतानी गोष्टींना आणि परमेश्वराचे वचन हृदयात घेण्याची. ते कसे करावे हे तुम्हाला शिकवले गेले पाहिजे. तुम्ही ते वर खाली उड्या मारून करत नाही किंवा तुम्ही ते 40 दिवस उपवास करून या दोहोपैकी कोणत्याही तऱ्हेने करू शकत नाही. तुम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराला संपूर्ण हृदयाने शरण जाऊन ते करू शकता. ज्याप्रमाणे एक लहान बालक मागे बसलेल्या माझ्या मुलास मी पाहिले त्याची आई त्याला छोटेसे जॅकेट घालण्याचा प्रयत्न करीत होती. आज सकाळी त्याला त्याचा छोटासा हात त्या बाहीमध्ये घालायचा होता. तो त्याचा हात त्यात घालू शकला नाही. त्याला ठाऊक नव्हते कसे करावे. तुम्ही त्याला छोट्या हातास मार्गदर्शन करायला पाहिजे. त्याला त्याचा हात तेथे घालायचा आहे परंतु तो इकडे तिकडे केवळ मारत आहे. तो त्या बाहीमध्ये कधीच पोहोचत नाही. त्याला ठाऊक आहे तो बाहीमध्ये नाही. आणि म्हणून तुम्ही जाणता की तुम्ही परमेश्वराशी योग्य रीतीने नाही. जेव्हा तुम्ही अद्यापही पाठीमागे निंदा करता खोटे बोलता प्रत्येक गोष्ट करता तुम्ही परमेश्वराशी योग्य संबंधात येऊ शकत नाही. ती पर्वा करीत नाही तुम्ही किती मंडळाचे सभासद आहात. जोपर्यंत तुमचा जीव परिवर्तित होत नाही भावा ते जुन्या पद्धतीचे आहे परंतु ती गोष्ट खळबळ माजवील आणि तुमच्या जीवाला शक्ती देईल. बरोबर आहे. त्याचे हात आत बाहीत घालण्याकरिता त्याला आत मार्गदर्शन करण्याकरिता कोणीतरी त्याच्याकडे असायला हवे. नंतर जेव्हा तो त्याचे छोटे हात त्या छोट्याशा जॅकेट मध्ये घालतो तो जाणतो की तो सर्व काही ठीक आहे. त्याच प्रकारे ते प्रत्येक नव्याने जन्मलेल्या ख्रिस्ती व्यक्ती संबंधी आहे. जेव्हा तो खरोखर परमेश्वराशी जुडतो तो त्याचे जीवन परमेश्वराच्या वचनाशी जुळवून निरीक्षण करतो आणि त्याला जाणवते की तो त्या प्रत्येक अंशाशी जुळलेला आहे. त्याच्याकडे अत्यंत सहनशीलता सौम्यता शांतता नम्रता सामर्थ्य विश्वास प्रीती आनंद शांती या गोष्टी आहेत. खवळलेल्या समुद्राप्रमाणे तो हेलकावे घेत नाही. तो प्रत्येक छोट्याशा गोष्टीने चिंतित होत नाही. तो इकडे तिकडे उड्या मारित नाही. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात बाटलीचे बूच असते तो स्थिर आहे. त्याचे हृदय शुद्ध आहे. त्याचे विचार शुद्ध आहेत. त्याचे उद्देश शुद्ध आहेत. त्याचे विकल्प योग्य आहेत. आणि तो जाणतो तो परमेश्वराच्या वचनाशी सहमत होतो. संपूर्ण अधोलोक त्याला हलवू शकत नाही. तो परमेश्वराच्या शब्दाने मार्गदर्शित झालेला आहे. त्याच्याकडे दैवी प्रेम आहे. हृदयात शुद्धता आहे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाकरिता. त्याच्याकडे आहे तो जगाच्या गोष्टींपासून दूर राहतो. त्या गोष्टी त्याच्याकरिता मृत आहेत. त्याला त्यांची अधिक गरज नाही. का तुम्ही एक पवित्र आत्म्याने भरलेल्या मुलीला दलितच्या दिसणाऱ्या वस्त्राची जोडी घालण्यास भाग पाडू शकत नाही आणि कारणाशिवाय ते बाहेर नेऊ शकत नाही. नाही महाशय, आता तेथे जाण्याची काहीच गरज नाही आणि तिला सांगण्याची की ती अयोग्य आहे, कारण ती तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण बस तितकेच तिला ठाऊक आहे, तोच तिचा आनंद आहे. स्त्रिया अशा प्रकारच्या ह्या गोष्टी परिधान करतात संध्याकाळच्या वेळेस बाहेर जाण्याकरिता. त्याच वेळेस जेव्हा त्यांचे पती घरी येतात ते अधिकारी आणि म्हणतात अंगणातील कुरण कापा म्हणून, आणि तुम्ही मला सांगाल ते बरोबर आहे. स्त्रिये, मला तुला म्हणायचे नाही की तू वाईट आहेस, मला असे म्हणायचे नाही की तू अनितीमान आहेस, परंतु तुला जाणवत नाही बहिणी की एका अशुद्ध आत्म्याने तुझा ताबा घेतलेला आहे. तू त्याच्यासाठी काय करशील? तुला पुरेशी जाणीव आहे की हे जाणण्याची की आता गारवा नाही, आता अधिक उकडतय. तेथे एक अशुद्ध आत्मा आहे. तुम्ही म्हणाल मी चर्च मध्ये गेलो. नबुकदनेझर एक थोर मनुष्य होता, परंतु तो संतापला, म्हणून परमेश्वराने त्याला एका बैलाचा आत्मा दिला आणि 7 वर्षेपर्यंत त्याला गवत खाऊ दिले आणि त्याच्या बोटांची नखे वाढली ज्याप्रमाणे या येथील स्त्रिया वाढवतात ते बरोबर आहे. आणि तो दुष्टात्म्याच्या ताब्यात गेला. एक मनुष्य दुष्टात्म्याने भारला गेला आणि त्याने त्याचे कपडे उतरवले, ते त्याला कपडे घालू शकले नाहीत. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय? ते भुरळ घालणारे आत्मे आहेत. तुमची मंडळी त्या गोष्टीचा सहवास सहन करते. तुमचे प्रचारक त्या संबंधी काही एक बोलण्यास घाबरतात. तुमचा दशमांश तुम्ही त्यापुढे देणार नाही म्हणून घाबरतात. तेच तर ते कारण आहे, तीच तर समस्या आहे. माझे अहोभाग्य, तुम्ही कशा रीतीने या घोंगावणाऱ्या किटक्यांच्या घोळक्यास प्रचार करणार? जोपर्यंत तुम्ही त्यांना परिवर्तित करीत नाहीत आणि परमेश्वराशी योग्य संबंधात आणत नाहीत, जे सुरुवातीपासून आहेत, ते त्यांचे नाक सर्व काळ मृत गोष्टीमध्ये खुपसतील. तुम्हाला कशाची गरज आहे कचरा बाहेर टाकून देण्याची आणि एका जुन्या रीतीचे संजीवन या किनारपट्टीपासून त्या किनारपट्टीपर्यंत अखंड पसरण्याची आणि स्त्री आणि पुरुष परमेश्वराशी योग्य संबंधात आणण्याची? मोकळे सोडून द्या, जगाच्या गोष्टी मोकळे सोडून द्या. क्षुद्र सौम्य शुल्लक प्रकारचा प्रचार, आमेन, सुवार्ता प्रचार करा. परमेश्वराने असे म्हटले, जर तुम्ही जगावर प्रेम करता किंवा जगाच्या गोष्टींवर, तर परमेश्वराचे प्रेम तुम्हामध्ये मुळीच नाही. लोक वर खाली उड्या मारू शकतात आणि रात्रभर उशिरा पर्यंत आरोळ्या मारू शकतात आणि अन्य भाषेत बोलू शकता, ज्याप्रमाणे सुकलेल्या गायीच्या कातड्यावर वटाण्याचा वर्षाव करावा. बाहेर जातात दुसऱ्या सकाळी कड्याक्याचं भांडण करण्या इतपत संताप घेऊन, तसेच पुढे बाहेर जातात आणि अशा काही गोष्टी मंडळीमध्ये सांगतात की ज्यामुळे संपूर्ण मंडळी फुटून बाहेर जाईल. जगामध्ये ह्याशिवाय काहीही नाही परंतु भुरळ घालणारे दुष्टात्मे आहेत. वचनाकडे परत फिरू इच्छितात जेथे परमेश्वर शुद्ध पवित्र आहे. आमेन, ते बरोबर आहे. भुरळ घालणारे आत्मे परमेश्वराच्या वचनाशी सामना करीत आहेत. येथे एक मनुष्य आहे, फार काळ झाला नसेल त्याला एक छोटीशी स्त्री सापडली. कॅथलिक लोकांकडे अशा डझनवारी आहेत. तिचा मासिक धर्म बंद होण्याच्या समयात ते रक्त तिच्या हातात आणि मस्तकावर बाहेर येते. जर एखादा चांगला पवित्र आत्म्याचा प्रचारक, मी विचार केला त्या मनुष्याकडे त्या प्रकारची गोष्ट बाटली भरून होती जी तिच्या हातातून बाहेर आलेली. त्या गोष्टीने तो लोकांना अभिषेक करीत होता, सर्वत्र जात असे. दया कर, ते ख्रिस्त विरोधी आहे. मी पर्वा करीत नाही. ते रक्त जर तिच्या नाकातून किंवा तिच्या मस्तकातून बाहेर येते किंवा कुठून तरी, भावा, परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताची जागा कोणी घेऊ शकणार नाही. ते एकच रक्त आहे ज्याबद्दल मी जाणतो. तिच्याकडे कदाचित एका हातातून तेलाचा वर्षा होत असेल आणि दुसऱ्या मधून द्राक्षरस बाहेर येत असेल, परंतु तुम्ही जर त्याचा उपयोग कोणत्याही धार्मिक स्वरूपात करत असाल तर तो सैतान आहे. पाहतो की कशा प्रकारे प्रचारक अशा प्रकारच्या गोष्टींच्या मागे पतन पावतील. आम्हाला कशाची गरज आहे? मार्गदर्शक पुस्तकाकडे परत येण्याची, परमेश्वराच्या वचनाकडे परत येण्याची. हे परमेश्वराचे वचन आहे, जुने आशीर्वादित बायबल. म्हणाला, ठीक आहे, मला तसे होण्यात भय वाटते भाऊ ब्रॅनम, मला भीती वाटते की माझा आनंद काहीसा निघून जाईल. काय कारण आहे? तुम्ही जाणत नाही की आनंद काय आहे तो. मी म्हटले आहे, मी दारुड्याला दोष लावत नाही, बाहेर जाऊन दारू पितो त्याबद्दल. तो पूर्णतः लहरी आहे, तो जाणत नाही. तो उठतो एका सकाळी, त्याच्याकडे निरुत्साह आहे, मद्यपानानंतरचा दुष्परिणाम आहे. बाहेर जातो आणि त्याच्याकरिता 2 किंवा 3 बियरच्या बाटल्या घेतो आणि बाहेर जातो आणि त्याच्याकरिता थोडीशी विस्की घेतो आणि त्या प्रकारच्या सर्व गोष्टी. तो क्षुद्र सिगारेट ओढणारा येथे बसतो आणि धूम्रपान करतो आणि नाकातून धूर सोडतो. ज्याप्रमाणे मालवाहू आगगाडी आहे बस इतकेच, मी त्याला दोष लावत नाही। तेवढाच काय तो आनंद त्याला ठाऊक असतो, तेवढेच सर्व काही तो जाणतो। तो स्वभावतात एक डुक्कर आहे। तर असो तुमचा, जे तुम्ही स्वतःला एक ख्रिस्ती म्हणवता आणि आनंदाकरिता अशा गोष्टींवर विसंबून राहता, जेव्हा की पवित्र आत्मा दुसरे काहीही नसून परंतु एक महान असे आनंदाचे मोठे सामर्थ्याचे कोठार आहे। पवित्र आत्म्याची स्वार्थता सिद्ध कैफ आणणारी अशी एक गोष्ट आहे प्रत्येक मनुष्याकरिता जो निरुत्साही आहे। तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेचा एक घोट घ्या, पवित्र आत्म्याने भरून जा, तुम्ही प्यायलेले बना, जोपर्यंत तुम्ही हे जग सोडत नाही। आमेन। अवर्णीय आनंद आणि गौरवाने भरपूर, तेथे एक नेहमीच सतत उत्तेजना आहे, ते एक सततचे धुंदी आणणारे आहे। दिवस आणि रात्र प्या, आमेन। ते परमेश्वराचे वचन आहे, मंडळी सभोवतून येते आणि दुसरी गोष्ट सामावून घेते। त्यांच्याकडे एक छोटीशी मेजवानी असायलाच हवी, जेथे ते सर्वजण समुद्र किनारी जातात मनोरंजन करण्याकरिता, प्रत्येक खेळण्याच्या पार्टीत एकत्र येतात संगती करण्यासाठी। ते बरोबर आहे, थोडासा नाच कधीतरी एखाद्या सभासदाच्या घरी, कधीतरी चर्चच्या तळघरात एका नृत्याचा समावेश करतात समाधान करण्याकरिता, काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात। काय कारण आहे? तो एक डुकराचा मोठा कळप आहे। किती झाले तरी ते सुरुवातीपासूनच डुक्कर आहेत। जर कधी ते ख्रिस्ताच्या संपर्कात आले तर त्यांना कितीतरी अधिक आनंद मिळेल। या गोष्टी त्यांना मध्यरात्रीपेक्षा अधिक मृतमय वाटतील। सुवार्ता आत्म्यावर प्या, अवर्णनीय आनंद आणि गौरवाने भरपूर। पापांना दोषी ठरवू नका, त्यांच्यावर दया करा, त्यांना पुढे जाऊ द्या आणि त्यांचा चिरूट ओढू द्या, त्याला त्याची दारू पिऊ द्या, त्याला त्याची पते खेळण्याची पार्टी करू द्या, तोच त्याचा आनंद आहे। त्याला दोष लावू नका। तो थकलेला आणि भागलेला अशा प्रकारे इतर गोष्टीत घरी येतो, त्याला काहीतरी सुख हवे आहे। तुम्ही एक गोष्ट करणे आवश्यक आहे की अशा प्रकारचे भक्तिमय जीवन जगावे, ज्यामुळे तुम्ही त्याला हे शाबित करू शकता की सुवार्ता 10,000 पटीने त्या गोष्टीपेक्षा त्याच्याकरिता करू शकते। आणि जर तो त्या अवस्थेत मरतो तर तो अधोलोकात जाईल। दारूच्या अवस्थेत ते सैतानाचे कैफ आणणारे आहे। जर तो मरतो त्या जुनाट चिरूट ओढण्यात परमेश्वर त्याचा न्यायाधीश आहे। जर तो मरतो बाहेर जाऊन त्या नाचण्यात आणि अश्लील असे वस्त्रे परिधान करून इकडे तिकडे फिरत, परमेश्वर त्याचा न्यायाधीश आहे। परंतु तेथे एक गोष्ट आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थी अभिषेकाखाली मरण पावता, ज्या प्रकारे स्टेफन याने केले, जेव्हा त्याने वर पाहिले परमेश्वराच्या मुखात म्हणाला, मी स्वर्ग उघडताना पाहतो आणि येशूला उजव्या हाताशी उभा असलेला पाहतो। तुम्ही स्वर्गीय बांधलेले आहात, ज्याप्रमाणे पाकोळी पक्षी त्याच्या पिंजऱ्यात असतो। आमेन। भुरळ घालणारे आत्मे परमेश्वराच्या वचनाशी सामना करीत आहेत। मोकळे होऊ द्या, चला जाऊया। तुम्ही कशा प्रकारे कराल भाऊ ब्रॅनम? केवळ जाऊ द्या, बस तितकेच तुम्हाला करायचे आहे। परमेश्वराचे वचन घ्या, कोणत्याही प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू नका। वेदीकडे जाऊ नका आणि त्यावर मारू नका, किंचाळू नका। मला पवित्र आत्मा दे प्रभू, मला पवित्र आत्मा दे, तो येत नाही तसा। तुम्ही त्या वेदीवर मारल्याने तशाने काही एक होणार नाही। नाही, तो तशा प्रकारे येत नाही। त्याला त्याच्या शब्दाप्रमाणे विश्वास करणे ते असे आहे। पेत्राकडे बघा, पेत्र संकटात होता, असे भासले होते की तो मरणाच्या अवस्थेत होता आणि त्याने पाहिले की प्रभू आला पाण्यावर चालत आणि तो म्हणाला, प्रभू जर तो तू असशील तर मला येण्याकरिता बोलव। प्रभू म्हणाला, उडे। आता पेत्राने म्हटले, आता एक मिनिट थांब प्रभू, मला 40 दिवस उपवासावर जाऊ दे, हे पाहण्याकरिता की मी पाण्यावर चालू शकतो किंवा नाही। हे प्रभू, मला माझ्यावर पुरेसा आत्मा घेऊ दे, ज्यामुळे मी आत्म्यामध्ये नाचू आणि अन्य भाषेत बोलू शकेन, या नावेमध्ये नंतर मी बाहेर पाऊल टाकू शकेन। नाही महाशय, त्याने परमेश्वरावर त्याच्या शब्दाप्रमाणे विश्वास ठेवला। मोकळे सोडूया आणि जाऊ देऊया। परमेश्वराने त्याला त्यातून नेले। तर मग परमेश्वर मोशेला भेटला आणि त्याने म्हटले, मोशे खाली त्या तेथे मिसर देशात जा आणि फारोला सांग माझ्या लोकांना जाऊ दे। तर मग मोशे म्हणाला, अगोदर मला 40 दिवस उपवासावर जाऊ दे आणि पाहू दे जर मला पुरेसा विश्वास मिळतो का परमेश्वरा तुझी आज्ञा पालन करायला। मला दुसरे काहीतरी दे, दुसरे काहीतरी प्रभू, मला तुला काही सांगू दे, मला पाहू दे मी प्रथम आत्म्यामध्ये जातो का। मोशेने कधीच कोणता प्रश्न विचारला नाही, त्याने केवळ परमेश्वराला त्याच्या शब्दाप्रमाणे विश्वास ठेवला आणि प्रयाण केले। त्याच प्रकारे तुम्ही ते केले पाहिजे। परमेश्वराला त्याच्या शब्दाप्रमाणे विश्वास करा, तेव्हा तुम्ही जाणवेल तुम्ही ते करण्यास समर्थ आहात। तो थांबला नाही दुसरे काहीतरी घडेपर्यंत, तो तसाच पुढे गेला आणि त्याने ते केले. एलिया बद्दल काय, जेव्हा तो कार्मेल पर्वतावरून खाली आला तेथे तो वर पुष्कळ दीर्घ काळ पर्यंत होता आणि तो एका गरीब विधवा स्त्रीस भेटला. ती एक होती, ती एक परकी होती, एक अन्य जातीय. आणि जेव्हा तो तेथे खाली तिला भेटला ती काही लाकडे गोळा करीत होती त्या अंगणात आणि परमेश्वराने त्याला सांगितले त्या तेथे खाली विधवेच्या घरी जा. एक कशा प्रकारचे स्थान एका प्रचारकाकरिता जाण्यासाठी. नंतर तो तेथे खाली विधवेच्या घरी जातो आणि जेव्हा तिने केले तिच्याकडे दोन काटक्या होत्या. म्हणाला काय करतेस, म्हणाली काही काटक्या गोळा करीत आहे, माझ्याकडे निव्वळ थोडेसे पीठ आहे दोन भाकऱ्या करण्यापुरते, बस तितकेच माझ्याकडे शिल्लक आहे. तेथे 3 वर्षापासून आम्हाला पाऊस मिळालेला नाही. आणि म्हणाली मी या भाकऱ्या बनवण्यास जात आहे आणि मी आणि माझा मुलगा ते खाऊन मरणार आहोत. त्याने म्हटले माझ्याकरिता अगोदर एक बनाव. हालेलुया. ओ मला ठाऊक आहे मी थोडा बहुत वेडा आहे, परंतु मी प्रभूच्या बाजूस आहे तसेही झाले तरी. म्हणाला माझ्याकरिता अगोदर एक बनाव, कारण यहोवा असे म्हणतो. तेथे तुम्ही आहात ते काय आहे? परमेश्वराचे राज्य प्रथम शोधा आणि त्याचे नीतिमत्व. परमेश्वराचे राज्य आणि थोडासा गोंगाट नाही, परमेश्वराचे राज्य आणि थोडीशी भावना असे नाही, परमेश्वराचे राज्य आणि थोडेसे हे किंवा ते असे नाही, परंतु परमेश्वर आणि त्याचे नीतिमत्व अगोदर ठेवा आणि इतर सर्व गोष्टी तुम्हास दिल्या जातील. आता त्या विधवेने ते ऐकले. विश्वास ऐकल्याने येतो, परमेश्वराचे वचन ऐकण्याने येतो. ती म्हणाली ते प्रभूचे वचन आहे, कारण तो एक परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे, तो परमेश्वराचा संदेश आहे आणि मी जाणते की ते सत्य आहे आणि तेच परमेश्वराचे वचन आहे. आता ती इकडे तिकडे धावली नाही, शेजाऱ्यांना विचारित की ते कसे करावे. तिला त्या भागाची वाटणी कोणाबरोबर ही करायची इच्छा नव्हती आणि शेजाऱ्यांना सांगण्याची, असे म्हणत आता तुम्हाला त्याबद्दल काय वाटते, तो प्रचारक माझ्या घरी आहे असे म्हणत. सुजी तुला याबद्दल काय वाटते? ती आत गेली आणि बाहेर टाकण्यास सुरुवात केली. तिने जाऊ दिले तिच्याकडे जे काय होते ते, ज्यामुळे तिला अधिक मिळू शकेल. त्याचीच तर आज जगाला गरज आहे, एका जुन्या रीतीच्या तुमच्या जवळ जे आहे ते जाऊ देण्याची. हालेलुया. तिने बाहेर फेकले म्हणून ती पूर्णरित्या भरू शकली. तिने तिच्याकडील पूर्ण तेल बाहेर टाकले आणि पूर्ण तेल जे तिच्याकडे होते आणि पूर्ण पीठ जे तिच्याकडे होते त्या प्रचारकाकरिता, परमेश्वराच्या राज्याकरिता. आणि जेव्हा तिने संपूर्णपणे ते बाहेर टाकले, परमेश्वर खाली उतरला, पिठाचे पिंप भरून टाकले, तेलाची कुपी भरून टाकली. तिने पुन्हा बाहेर टाकले प्रचारकाच्या थाळीमध्ये आणि ते बाजूने आले, पुन्हा ते भरून टाकले. त्याने आत टाकले, प्रत्येक खेपेस तिने बाहेर टाकले, त्याने भरून टाकले. मी असे म्हणेन, आज जर मनुष्य या प्रकारच्या चाललेल्या मूर्खपणाच्या गोष्टी आणि ख्रिस्तीयतेची नक्कल सोंग करण्याचे बाहेर टाकेल आणि त्याची जागा पवित्र आत्म्यास घेऊ देईल, तर तेथे एक संजीवनाची सुरुवात होईल. या 8व्या आणि पेन स्ट्रीटवर, जे संपूर्ण देशावर अखंडपणे पसरेल. मूर्खपणाच्या गोष्टींचा त्याग करा, परमेश्वराच्या वचनाकडे परत फिरा. बाहेर फेकून द्या ज्यामुळे तुम्ही भरले जाल. तुम्ही ते जाऊ द्या आणि परमेश्वर आत येईल. तुम्ही बाहेर टाका, परमेश्वर आत भरून जाईल. या सर्व शुल्लक गोष्टी तुम्ही हे केले पाहिजे आणि तुम्ही ते केले पाहिजे आणि तुम्ही हे जरूरच केले पाहिजे आणि ते जरूर केले पाहिजे. विसरून जा, तुमच्या जीवनातून ते बाहेर टाका. म्हणा परमेश्वरा मला ह्या दिवसापासून संपूर्णपणे तुझाच होऊ दे. प्रभू मी एक भग्न हृदयाने येतो, मी एका पश्चाताप दग्ध आत्म्याने येतो. मी तुझ्यावर प्रीती करतो, तू जाणतोस मी प्रीती करतो आणि मी विसरू इच्छितो हा सर्व मूर्खपणा जो त्या सर्व 40 दिवसांच्या उपवासाबद्दलचा. आणि मी पाहिन जर मी परमेश्वराकडे अधिक जवळ कसा येऊ शकेन. आणि हे सर्व ते आणि ते दुसरे या सर्व प्रकारचा मूर्खपणा ते सर्व थांबवा. तेथे वचनात असे काही नाही जे तुम्हाला 40 दिवस उपवास करण्यास सांगते, एक सुद्धा गोष्ट नाही. तेथे जगामध्ये कोणतीच गोष्ट तुम्हाला 40 दिवस उपवास करण्यास सांगत नाही जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला सांगत नाही. जर तुम्ही उपवास करता तर तुम्हाला भूक लागणार नाही आणि या सर्व गोष्टी लागणार जसा तुम्ही उपवास करता. भावा तू सदा सर्वदा आनंदित आणि हर्षित असशील. म्हटले मनुष्य समोर ढोंगी करतात तसे दिसू नका, खिन्न दुःखी चेहरा करून. मी 40 दिवस उपवासावर आहे, आता माझे प्लेट्स मला यापुढे ठीक बसणार नाही. मी 30 पौंडाने घटलो आहे आणि त्यांनी मला सांगितले मी अधिक चांगला दिसेन हे सर्व संपल्यानंतर. ओ काय मूर्खपणा, ते भुरळ घालणारे सैतानाचे आत्मे आहेत. वेदीवर जा आणि म्हणा महिमा 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 तोपर्यंत यापेक्षा अधिक तुम्ही काहीही बोलू शकणार नाही आणि म्हणता तुम्ही अन्य भाषेत बोललेच पाहिजे पवित्र आत्मा प्राप्त होण्या अगोदर मूर्खपणा बाहेर टाकून द्या. तुमच्या संस्थेमधून ते बाहेर टाका आणि परमेश्वराच्या वचनाकडे या. त्याने म्हटले पश्चाताप करा तुमच्यापैकी प्रत्येक जण आणि पाप क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. जर परमेश्वर आपला शब्द पाळीत नाही तर तो परमेश्वर नाही. बाहेर टाकून द्या भरून घ्या. आमेन. मला ते आवडते. ते त्याचे वचन आहे. परमेश्वराने असे म्हटले ते बरोबर आहे आणि जेव्हा परमेश्वराने ते म्हटले परमेश्वर त्याची खबरदारी घेईल. ठीक आहे. सर्व काही तयारी तुम्ही करता मंडळीमध्ये जाण्याची. जे सर्व काही तुम्ही करता ते केवळ याप्रमाणे आहे. या येथे खाली गाडीच्या डब्याचे काम चालते. ते एक मोठ्या माल वाहतूक गाडीचे डबे बनवतात किंवा एक प्रवाशांना नेणारे मोठे गाडीचे डबे. मी तेथे काम करीत असे आणि ते सर्व सामान घेतात आणि हे मोठमोठे गाडीचे डबे बांधतात आणि सर्व काही आणि ते हार्डवूड बसवतात. त्याच्या सभोवती महागणी लाकूड कोरून बसवून सुशोभित करतात आणि सर्व काही इतकी सुंदर बनवून रेल्वे मार्गावर ठेवतात आणि ते दरवाजाच्या खिळ्या एवढेच मृतमय असते. तेथे ते इंजिन बसवतात. त्यात वाफ नसते. ती केवळ तेथेच स्थिर राहते. आज तिला कशाची गरज आहे तर बॉयलर मधील थोड्याशा आगीची. आज तिला कशाची गरज आहे तर थोड्याशा वाफेची. आज तेथे कशाची गरज आहे चर्चला ढवळण्याकरिता. सर्वात उष्ण उकळणारी कोणती गोष्ट आहे ते आहे प्रेम जे तुमच्या जीवनातील पाप उकळून बाहेर टाकेल. आणि जर तुम्ही एकमेकावर प्रेम करू शकत नाही तर परमेश्वरावर तुम्ही कसे प्रेम करणार ज्याला तुम्ही पाहिलेले नाही. प्रेम पापाची रास झाकते. परमेश्वराच्या प्रेमात पडा नंतर तुम्ही एकमेकांवर प्रेम करू शकाल. नंतर तुम्ही मंडळीवर प्रेम कराल. मूळ गोष्टीवर तुम्ही प्रेम कराल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रेम कराल जी ईश्वरीय आहे आणि तुम्ही जगाच्या गोष्टींपासून दूर राहाल. घुरा घालणारे आत्मे सर्वत्र जातात आणि लोकांना हे ते किंवा दुसरे काहीतरी सांगतात. त्यांनी हे केले पाहिजे त्यांनी ते केले पाहिजे. याचे कारण हे की त्या संप्रदायाने या गोष्टी उभारल्या आणि त्यांनी एक थोडेसे प्रकटीकरण मिळाल्यावर ते म्हणतात ठीक आहे आता मी विश्वास करतो की एक मनुष्य मी विश्वास करतो की आरोळी मारणे ही गोष्ट बायबल मध्ये आहे. ते बरोबर आहे. ते सत्य आहे. त्यांनी त्यातून एक संप्रदाय बनवला. जेव्हा तुम्ही आरोळी मारता तेव्हा तुम्हाला ते मिळाले परंतु तुम्हाला मिळालेले नाही. कोणी दुसरा एक उठतो म्हणाला अन्य भाषेत बोलणे ते बरोबर आहे. ते बायबल मध्ये आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता तुम्हाला ते मिळाले परंतु त्यांच्यापैकी पुष्कळ जण अन्य भाषेत बोलतात आणि त्यांच्याकडे ते नाही. समजले. ते तसे नाही. नाही महाशय. त्यांच्यापैकी पुष्कळ जण म्हणाले ठीक आम्ही आता भविष्यवाणी करायला हवी. या येथील सर्व संदेष्ट्यांकडे पहा जे मस्तकावर शिंगे धारण केलेली आहे. वर आणि खाली उड्या मारीत भविष्यवाणी करीत आहेत. मिखयाने म्हटले तुमच्यापैकी प्रत्येक जण खोटे बोलत आहे. आमेन. बरोबर आहे. परमेश्वर त्या प्रकारे येत नाही. परमेश्वर प्रामाणिक हृदयात येतो जे पश्चाताप दग्ध आणि भग्न अवस्थेत येते. जो अश्रुगायित पेरीत जातो निःसंशय हर्ष करीत परत येईल. त्याच्या बरोबर मौल्यवान पेंढ्या घेऊन येईल. आमेन. मित्रा हे ठीक करून घे. पूर्णपणे दुष्टात्मा शास्त्र दुष्टात्मे मानवाच्या जीवात कार्य करीत आहेत. निरीक्षण करा ते कोठे त्यांची फळे आणतात. निरीक्षण करा कोणत्या प्रकारचे जीवन ती व्यक्ती जगत आहे. पहा कशा प्रकारे ते वागत आहे. निरीक्षण करा कशा प्रकारे ते काम करतात. त्यांचे उद्देश काय आहेत हे पहा. हे केवळ असे अशक्य आहे. आणि जर मी ते तुम्हाला सांगितले केवळ एकच मार्ग. येथे ते मोटार गाड्या स्थिर आहेत. सर्व एकाच ओळीत आहेत. चार्ल्स टाउन मध्ये स्वर्ग आहे. तुम्ही चालू शकत नाही. केवळ एकच मार्गाने तुम्ही जाऊ शकता ती आहे मोटार गाडी. आणि प्रत्येक जण ती रेखा पार करून त्याने 5 गॅलन पेट्रोल आणणे जरुरी आहे. येथे त्याची मोटार गाडी आहे परंतु त्याच्याजवळ पेट्रोल नसेल तर तो ती चालवू शकत नाही. ठीक ते तंतोतंत तसेच आहे. संपूर्णपणे तो मार्ग जो स्वर्गीय आहे. जर तुम्ही परमेश्वराशिवाय मरता मी पर्वा करत नाही. कशा प्रकारे तुम्ही जगलात आणि किती गाड्या तुम्ही बांधल्यात. जर तेथे परमेश्वराचं प्रेम तुम्हाला तुमच्या परमेश्वराच्या राज्यात खेचण्याकरता नसेल तर तुम्ही नाश पावलेले आहात. तेथे एक धन आणि ऋण आहे. काही झाले किती या येते. हा प्रवाह धन वाहू द्या. जर त्याला जमिनीतून येणारी वायर नसेल तर ते प्रकाश देणार नाही. तुम्ही मुळावले गेले पाहिजे. खोलवर रुतले गेले पाहिजे परमेश्वराच्या प्रेमामध्ये. हे भावा तर धन आणि ऋण एकत्र आण तुम्हाला एक प्रकाश मिळेल. ती चांगली जुन्या रीतीचा सुवार्ता प्रकाश. चला त्याला ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत पसरवूया. त्याशिवाय तुम्हाला ते कधीच मिळणार नाही. त्या धनप्रवाहाने तुम्ही कितीही जोराने हलता आणि उड्या मारता ते महत्वाचे नाही. तुमच्याकडे जमिनीत येणारी वायर असणे जरुरीचे आहे प्रकाश फेकण्याकरिता. आमेन. तुम्ही कधी निरीक्षण केले, तुम्ही जमिनीतली वायर येथे ह्या वर लावता आणि प्रत्येक अंश येथे खाली सबस्टेशन मध्ये जातो थेट खाली जमिनीत. प्रत्येक वेळेस एक मनुष्य परमेश्वराच्या शब्दात मुळावतो आणि खोलवर रुततो. ते त्याला कलवरी मध्ये मुळावते आणि रुतवते. पलीकडे जेथे तो नांगर परमेश्वराचा बांधण्याचा खांब तेथे आणला गेला सुवार्तेचा प्रकाश शोध पाडण्यासाठी. आमेन. तुम्हाला ठाऊक आहे काय घडले आहे? या येथे बाहेरील मोठ्या थंडगार साचेबंद अनाथासाठी असलेल्या प्रेतगृहातील लोक सुवार्ता प्रचार करण्याचे सोंग करीत आहेत. एक छोटासा प्रचारक काल माझ्याकडे आला. आज या देशात असलेल्या सर्वात मोठ्या संप्रदायाचा सभासद कॅथलिक संप्रदाय सोडून तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम मला वीट आलेला आहे. म्हणाला ते आम्हा प्रचारकांसाठी लांब झगे आणि गोल आकाराचे कॉलर बनवणार आहेत आणि विशिष्ट गोष्ट प्रचार करा आणि ते आम्हा सांगणार आहेत एक प्रत्येक चतुर्थ भागात काय प्रचार करावा. तो म्हणाला मी त्या गोष्टीशी अधिक काळ सहन करू शकणार नाही. तो म्हणाला मी काय करणे जरुरी आहे? मी सुवार्ता प्रचार करण्यास सुरुवात करावी का? मी म्हटले भावा जोपर्यंत तू त्या संप्रदाया बरोबर आहे त्यांचा आदर कर. तुम्ही केवळ तेच म्हणा जे त्यांना पाहिजे आहे. परंतु तुमच्या प्रेसबुतर कडे जा किंवा तुमच्या राज्य स्तरावरील सुप्रिटेंडेंट कडे जा आणि म्हणा महाशय मी परमेश्वराच्या आत्म्याद्वारे नवीन जन्म पावलेलो आहे. येथे परमेश्वराचे वचन आहे जर तुम्ही मला ते प्रचार करण्यास दिले मी तुमच्या मंडळीत राहीन. जर तुम्ही देत नाही तर मी गेलेला असेन. हे पद दुसऱ्या कोणाला तरी द्या. त्या प्रकारे ते करा. अन्य विषयावर बोलू नका. नकारात्मक भूमिका घेऊ नका. बाहेर पडा आणि सांगा योग्य काय आहे ते. बरोबर. तो म्हणाला भाऊ ब्रॅनम तुम्हाला वाटते मला एक भक्ती सभा मिळेल? मी म्हणालो जेथे शरीर आहे तेथे गरुडे जमा होतील. ते बरोबर आहे. ते मागोमाग येतील. त्या मनुष्याप्रमाणे एकदा त्याने कोंबडीच्या पिल्लांना अंड्यातून बाहेर काढले. आता हा एक विनोद नाही. मला येथे विनोद करायचा नाही. मला एका मुद्द्याच्या रूपात सांगायचे आहे. तो त्याच्या कोंबडीस बसवणार होता आणि त्याच्याजवळ पुरेशी अंडी नव्हती. त्याने एक बदकाचे अंडे तिच्या खाली ठेवले आणि जेव्हा ती सर्व उबवली गेली तो बदक विचित्र दिसणारी वस्तू होती जी कधी कोंबडीच्या पिल्लांनी पाहिली असेल. तेव्हा कोंबडी क्लक आवाज करून पिल्लांना बोलवत असे आणि ती छोटीशी पिल्ले येत असत. परंतु बदकाला ती भाषा ठाऊक नव्हती. परंतु एके दिवशी त्या वृद्ध कोंबडीने त्यांना कोठाऱ्याच्या पलीकडे घेऊन गेली. तेथे खालच्या बाजूस एक झरा त्या कोठाऱ्याच्या मागे होता. जेव्हा त्या छोट्या बदकाने पाण्याचा गंध घेतला तो त्या जवळ पाण्याकडे जेवढे शक्य होईल तेवढ्या शक्तीनिशे धावला. ती वृद्ध कोंबडी म्हणाली क्लक 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 आणि तो छोटासा बदक म्हणाला हंक हंक हंक. त्याने पाण्याकरिता कूच केली होती का? तो स्वभावाने एक बदक होता. जेव्हा त्याने पाण्याचा गंध घेतला भावा तो त्यापासून दूर राहू शकला नाही कारण तो एक बदक होता. आणि आज मी सांगतो कोणीही लोक जे परमेश्वराला खरोखरच शोधू पाहतात ते लोक मंडळीस त्यांच्यावर अशा गोष्टी हुकूम लादण्यास अनुमती देणार नाही. त्या गोष्टी ते जगू शकत नाही त्या किंवा त्या दुसऱ्या. जर तुम्हामध्ये परमेश्वराचा स्वभाव असेल तुम्ही पवित्रतेकडे जाल. तुम्ही योग्य त्या गोष्टीकडे जाल. तुम्ही योग्य त्या गोष्टींना पाठिंबा द्याल. तुम्ही योग्य त्या गोष्टी कराल. तुम्ही योग्य ते जीवन जगाल. जर तुम्ही एक बदक असाल तर तुम्हाला पाणी आवडेल. जर तुम्ही एक ख्रिस्ती आहात तर तुम्हाला ख्रिस्त आवडेल. जर तुम्ही एक सैतान आहात तर तुम्हाला सैतानाच्या गोष्टी आवडतील. जर तुम्ही एक घोंगावणारे कीटक असाल तर तुम्ही मेलेल्या गोष्टी खाल. जर तुम्ही एक डुक्कर असाल तर तुम्ही कुजलेल्या गोष्टी खाल. आज तुम्ही कोणत्या स्थितीत आहात? बरोबर. तुम्ही ह्या येथे उंच असल्याचा दावा करता, परमेश्वराच्या गोष्टी खात, नंतर खाली जाता आणि सैताना बरोबर उकिरडा फुंकता. तेथे त्या संबंधी काहीतरी चुकलेले आहे. त्या आत्म्यांचे ऐकणे सोडून द्या. ते सैतानाचे आहेत. तुम्हाला मदती वाचून उभे राहण्यास भाग पडले तरी पर्वा नाही. ज्या पुरुष आणि स्त्रियांनी एखाद्या गोष्टीला कधी महत्व दिलेले आहे तर जवळजवळ ते पुरुष व स्त्रिया कोणा वाचून एकटेच परमेश्वराबरोबर उभे राहिलेले आहेत. मिखियाकडे पहा, तो तेथे कसा उभा राहिला. गिब्राल्टरच्या खडकाप्रमाणे नवे परंतु युगान युगाच्या खडकाप्रमाणे. त्याने म्हटले मी दुसरे काहीच बोलणार नाही. मी पर्वा करत नाही. सेमिनारी काय म्हणते याची मी पर्वा करीत नाही. माझी सभा काय म्हणते मी पर्वा करीत नाही. राजा काय म्हणतो जर त्याने मस्तक छाटले तरी मी फक्त तेच बोलेन जे काय परमेश्वर माझ्या मुखात बोलण्याकरिता ठेवेल. तो अगदी बरोबर होता. तो अगदी बरोबर होता. आणि आज पुरुष व स्त्रियांनो, तुम्ही जे काय जग तुम्हाला देऊ शकते त्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. कोणत्या प्रकारची विनवणी त्यांच्याकडे आहे, कोणत्या प्रकारचे जंतू प्रतिबंधक लस त्यांच्याकडे आहे. आणि दावा करतात जर तुम्ही मंडळीचे सभासद झालात तर तुम्ही सर्व काही ठीक व्हाल, ती एक खोटी प्रतिबंधक लस आहे. का तुमच्याकडे अद्याप ही पापाचा रोग आहे, ते अगदी बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावा, ती तुला पापापासून बचावात्मक लस ठरेल. ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताकडे या आणि पवित्र आत्म्याने भरून जा आणि ते तुम्हाला सर्व पापापासून बचाव करील. तुमच्या इच्छा स्वर्गीय होतील आणि तुमच्याकडे जगाच्या गोष्टींकरिता वेळ असणार नाही. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय पित्या, जेव्हा आम्ही हे भुरळ घालणारे आत्मे लोकांवर पाहतो आणि जाणतो की ते परमेश्वराच्या गोष्टींचा तिरस्कार करीत आहेत, मी प्रार्थना करतो परमेश्वरा की तू प्रत्येक पुरुष आणि स्त्रीवर आज पकड घेशील. हा एक असा दिवस ठरू दे की प्रभू ते जाणतील की त्यांचे जीवन परमेश्वराच्या वचनाशी जुळत नाही आणि ते चुकीच्या गोष्टींना ऐकत आले की तो सैतान जुन्या खऱ्या कथांच्या मासिकांद्वारे जगाच्या सडलेल्या केवळ मूर्खपणाच्या गोष्टी आणि जुने सिनेमा आणि अशुद्ध दूरदर्शन यांच्याद्वारे त्यांना जखमी करत आहे. हे परमेश्वरा, अशा प्रकारच्या असंभव गोष्टी एका ख्रिस्ती व्यक्तीस पाहण्याकरिता परमेश्वरा त्या गोष्टी आम्हा स्वीट आणतात. तू म्हणालास त्या गोष्टी ओकारी आणण्याप्रमाणे आम्हा स्वीट आणतात. तू म्हणाला एक कुत्रा आपल्या ओकारीकडे परततो आणि एक डुक्कर त्याच्या चिखलात लोळायच्या जागी परत जातो. एक वृद्ध कुत्रा काहीतरी ओकतो, पहा एक वृद्ध अर्धवट जन्मलेला. त्याचप्रमाणे ढोंगी व्यक्ती वेदीपाशी येतो आणि जणू काही तुम्ही जग ओकणार त्याप्रमाणे अद्यापही तसाच त्या गोष्टी करीत पुढे जातो. ते पुन्हा परत येतात आणि त्याच गोष्टी पुन्हा खातात. हे परमेश्वरा, तुझे घर शुद्ध कर प्रभू. हालेलुया. पवित्र आत्म्यात अशा प्रकारे पाठीव की ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळच्या निश्चित खात्रीने की जे एका मनुष्याची भूक शुद्ध करील आणि त्याचा जीव शुद्ध करील आणि त्याला शुद्ध करील आणि त्या स्वर्गीय सृष्टी बनवील. त्याला दे, त्याच्या तारुण्याचे नूतनीकरण कर आणि त्याच्या प्रतिज्ञा गरुडाप्रमाणे कर की तो उंच भरारी घेईल आणि जगाच्या गोष्टींना पार करून जाईल आणि आकाशाच्या पलीकडे भरारी मारेल जेथे तो दूरवरून येणारी संकटे पाहू शकतो. मंजूर कर, तू तुझ्या संदेशांची तुलना गरुडाच्या बरोबर केली, ज्यांच्या जवळ गरुडाची नजर होती अगदी खूप वर पर्यंत जाऊ शकले आणि त्या गोष्टी तेथे येण्यापूर्वीच फार अगोदर पासून पाहू शकले. हे परमेश्वरा, या छोट्या मंडळीला आशीर्वादित कर, या लोकांना आशीर्वादित कर जे येथे आले आहेत. अनोळख्यांना आज आशीर्वादित कर जे प्रवेश द्वारात आहेत आणि त्यांना हे जाणू दे की हा संदेश कोणत्याही व्यक्तिगत व्यक्तीसाठी नव्हता, परंतु विशेषतः त्यांना उद्देशून प्रभू, ते ज्यांना खरोखर अत्यंत गरज होती. हे जाणून की कोण्या एका दिवशी आम्ही सर्वजण एकत्र परमेश्वराच्या न्यायासमोर जरूर उभे राहू आणि हे जाणून की आम्हास जबाबदार धरले जाईल त्याकरिता की सत्य जाणून सुद्धा आम्ही त्याचा प्रचार केला नाही. पित्या, मी विनंती करतो ही गोष्ट प्रत्येक हृदयावर पकड घेईल येशूच्या नावे. आमची मस्तके लवलेली असताना केवळ थोड्या क्षणाकरिता मी स्वतःशीच विचार करतो, जर असा कोणी येते या सकाळी म्हणू शकेल भाऊ ब्रॅनम मी या छोट्या जुन्या गोष्टींना विटून गेलेलो आहे, माझ्याकडे शुल्लक गोष्टी आहेत ज्या मला बराच काळ चिकटून आहेत, मी नेहमीच नको तेव्हा बोलत असतो, मी अशा गोष्टी करत आहे ज्या करायला नको आणि मी ते जाणतो. त्याने एक ख्रिस्ती व्यक्ती बनता येत नाही, मला त्या करण्याची इच्छा नाही. परमेश्वर जाणतो मला करायच्या नाही आणि मला त्या जुन्या आत्म्यांचे अधिक ऐकण्याची इच्छा नाही. ही ती गोष्ट आहे ती नेहमीच मला माझ्या सर्व जीवनात खाली दाबते, खऱ्या प्रेमापासून आणि ख्रिस्तामधील स्वातंत्र्यापासून. माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकरिता प्रार्थना करावी भाऊ ब्रॅनम की ते होईल, ती मला ह्या दिवशी सोडून जाईल. तुम्ही तुमचा हात वर कराल, प्रत्येक मस्तक झुकलेले. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव. ओ हो, डझनवार हात. छोट्या जुन्या शुल्लक गोष्टी, छोट्या जुनाट गोष्टी जे तुम्हाला बोलण्यास भाग पाडतात किंवा एक प्रकारचा शुल्लक वादविवाद मंडळीमध्ये सुरुवात करायला भाग पाडतात, त्याच प्रकारच्या दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीत सहभाग घेण्यास भाग पाडतात. ओ, ते अधार्मिक आहे, ती भावाभावांमधील फूट आहे आणि ते करू नका. तुम्हाला ते नको आहे, तुम्हाला ते नको आहे आणि त्या छोट्या जुन्या गोष्टी, शुल्लक जुने संताप आणि इतर सर्व काही जे तुम्हास खाली दाबते, म्हणा परमेश्वरा मला त्या गोष्टी यापुढे नको, मी त्या गोष्टींना पार विटून गेलो आहे, मी आज त्या गोष्टी त्याग करण्यास तयार आहे, मी आता येतो प्रभू आणि मला माझ्या सर्व स्वार्थापासून दूर जाण्याची इच्छा आहे. जर माझा भाऊ माझ्याशी नीट वागत नाही तरी मी कसेही करून त्याच्याकरिता प्रार्थना करीन. जर माझा पिता माझ्याशी नीट वागत नाही तर कसेही करून मी त्याच्यावर प्रीती करीन. तर माझी पत्नी माझ्याशी नीट वागत नाही किंवा माझा पती तर मी त्या संबंधी प्रभू पुढे नम्रतेने जाईन. प्रभू मी केवळ तुझ्या राज्याकडे पाहतो. मी माझे मन सरस करू इच्छितो. मी माझ्या हृदयात संपूर्ण आनंद इच्छितो. मी विरुद्ध दिशेने जाऊ इच्छितो. जेव्हा संकटे खरोखरच माझ्या सभोवती घोंगावतील मी तरी माझे हात वर असलेल्या स्थितीत राहीन आणि माझे हृदय तुझ्या समोर शुद्ध ठेवीन. प्रभू हे जाणत असता की एके दिवशी मी तुझी भेट घेईन मला त्या प्रकारचा अनुभव हवा आहे. प्रभू मला तसे बनव. या दिवसापासून तुम्ही तुमचा हात वर कराल. कोणीतरी ज्यांनी त्यांचा हात थोड्या वेळापूर्वी वर केला नव्हता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. बहिणी आम्हाला छोटासा संगीताचा स्वर दे. आमची मस्तके लवलेली असताना तुम्हाला ते किती मनापासून वाटते. नाटक करू नका. नाटक करण्याचा हा समय नाही. हा स्वीकार करण्याचा समय आहे. हा एक समय आहे की तुम्हाला ते मिळालेच पाहिजे. या अगदी आताच ते बाहेर टाकून द्या. तुम्ही कराल? या तुमच्या जवळ आहे ते सर्व परमेश्वराला द्या. म्हणा परमेश्वरा माझ्याकडे पुष्कळसे नाही. मी एक छोटीशी गृहिणी आहे. मी फार काही करू शकत नाही प्रभू. परंतु मी तुझे बायबल वाचू शकते. मी दररोज प्रार्थना करू शकते. मी माझ्या मनात असलेले सर्व क्षुद्र विचार बाहेर फेकू शकते. मी त्या सर्व गोष्टी बाहेर फेकू शकते. मी पुष्कळशा गोष्टी संबंधी अपराधी आहे ज्या प्रचारकाने आज सकाळी सांगितल्या. म्हणून मी आज त्या सर्व बाहेर टाकून देत आहे. मला त्या नकोशा आहे. परमेश्वरा मला प्रेमाने भरून टाक. मला अशा गोष्टीने भरून टाक जी मला माझ्या कट्टर शत्रूवर सुद्धा प्रेम करण्यास लावेल. मला खरोखर ते हवंय प्रभू. ती येथे वाजवत असताना तुम्ही येणार नाही काय? आणि वेदी जवळ क्षणभर उभे राहा जेव्हा आम्ही प्रार्थने बरोबर एकत्र येत असता. जर आता तुम्हाला तसे खरोखरच वाटेल तर, जर तुम्ही खरोखरच ते सोडण्यास तयार असाल तर तुम्ही आज ही वेदी कधीच सोडणार नाही. तुमच्या हृदयात त्या गोष्टी बरोबर घेऊन जर तुम्ही प्रामाणिकपणे येता आणि म्हणा मी येथे वर येत आहे केवळ उभे राहण्याकरिता, केवळ एका मिनिटाकरिता. भाऊ ब्रॅनम होय, जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर छोटीशी प्रार्थना कराल व्यक्तिगत रित्या, मी इच्छितो तुम्ही या प्रार्थना करा. तुम्ही आता याल. तुमची मस्तके लवून कोण उठेल आणि या वेदी जवळ येईल? वेदी सभोवती उभे राहील. तुम्ही किती काळ ख्रिस्ती होता हे महत्वाचे नाही आणि तरीही तुमच्या जवळ ते जुनाट शुद्र आत्मे आहेत जे तुमच्याशी संभाषण करतात. तुम्हाला ताबा सोडण्यास भाग पाडतात. तुम्हाला दुसऱ्या संबंधी बोलण्यास भाग पाडतात. जेव्हा कोणीतरी येतो आणि दुसऱ्या कोणाविषयी बोलण्यास जातो तुम्ही थेट त्याच्याशी सहभागी होता आणि हो निवळ त्याच्याबद्दल वाईट बोलता. ते चुकीचे आहे भावा. तसे करू नकोस. ते शेवटी तुम्हाला प्रतिज्ञा केलेल्या भूमीमधून बाहेर ठेवील. जर तुमच्याकडे केवळ त्या जुनाट क्षुद्र गोष्टी असतील जे तुमच्याकडे असायला नको. जर परमेश्वराचे प्रेम खरोखर तुमच्या हृदयात नसेल, पुरुष आणि स्त्री तू ते करणार नाहीस का? चालत या आणि म्हणा परमेश्वरा अगदी येथे मी ते बाहेर टाकून देणार आहे. या सकाळी अगदी येथे मी या वेदीपासून एक भिन्न व्यक्ती बनून जात आहे. तुम्ही याल का? असा कोणी पापी आहे का ज्याने कधीच येशूला स्वीकारलेले नाही? आणि तुम्ही जाणता तुम्ही एक पापी आहात. तुम्ही त्याला तुमचा तारण करता म्हणून ओळखत नाही. तुम्ही म्हणता भाऊ ब्रॅनम होय मला वाटते मी पुष्कळ मौज मजा केली. मी नृत्य करण्यास जात असे आणि मेजवानी झोडण्यास व त्या सर्व गोष्टी. मी अयोग्य प्रकारचे सिनेमा पाहत असे आणि मी अयोग्य प्रकारचे साहित्य वाचत असे. मी जुन्या कथांची पुस्तके वाचत असे ज्यात अश्लील कथा असत. मी एक प्रकारे ते वाचण्यात आनंद घेत असे. भावा येथे काहीतरी तुझ्या संबंधी चुकलेले आहे. ती तुझी रुची आहे. पहा तुम्ही मला पाहू द्या. एक मनुष्य काय वाचतो? मला पाहू द्या. तो काय पाहतो, कोणत्या प्रकारचे संगीत तो ऐकतो ते ऐकू द्या. त्या दुसऱ्या दिवशी कार मधून एकटाच येत असताना एक कोडी व्यक्ती तेथे पोहोचली आणि माझा रेडिओ चालू केला. कसल्या तरी प्रकारचे जुने अश्लील संगीत. मी म्हणालो, ती वस्तू बंद कर, मला ते ऐकण्याची इच्छा नाही. कोणत्या तरी प्रकारचे जुने बुगी उगी संगीत. म्हणाला, का? मला ते ऐकणे आवडते. मी म्हणालो, तुझा स्वभाव चुकीचा आहे, तुझा मार्ग चुकीचा आहे. जेव्हा मी येथे बाहेर असताना त्यानंतर थोड्या दिवसांनी वर एका पर्वतावर किंवा टेकडीच्या बाजूस मासे धरताना एका व्यक्तीबरोबर होतो. ते लहानसे पक्षी गात होते, ते चंडोल पक्षी आरोळी देत होते, ती मार्टिंगेल हवेत उडत होती किंवा कोकी स्तुती गात होती. मी त्या मुलाला आरोळी दिली. मी म्हणालो, पहा मुला, ते माझे संगीत आहे, ते चालूच ठेव, तो माझा रेडिओ आहे. परमेश्वर त्यांना खाली पाठवतो की त्यांनी माझ्याकरिता गावे. जोपर्यंत मी येथे आहे ते माझ्या जीवाला गारवा देते. त्या सर्व जुन्या वेडसर गोष्टींपेक्षा अधिक चांगले हे जुन्या स्वयंचलित ग्रामाफोनचे यंत्र मोठ्या आवाजात चालू असतात, जेथे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी खाऊ सुद्धा शकत नाही. ते सैतानाचे भोजन आहे, ती सैतानाची रास आहे. सर्व काही पापाने विचका झालेल्या अवस्थेत तुम्ही तेथे बाहेर जमून जुगार खेळता आणि आनंद करता. तुम्ही ते त्या जुन्या छोट्या स्वयंचलित ग्रामाफोन यंत्रामध्ये पैसे टाकतात आणि तो सर्व प्रकारचा जुन्या घाणेरड्या संगीत वाजते. तुम्ही ते उपभोगता. धिक्कार असो तुमचा, तुम्ही एक पतित व्यक्ती आहात, तुम्ही परमेश्वरापासून दूर आहात, तुम्ही परमेश्वराला जाणत नाही. जर तुम्ही परमेश्वराला जाणले असते, तुमच्या पापक्षमेत तुम्ही असल्या प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टी कधीच ऐकल्या नसत्या. त्या तुम्हाला मेलेल्या समान असता. तुम्ही त्यापासून दूर पळाला असता. तुम्हाला त्या नको आहेत. तुमची रुची अधिक चांगली आहे. तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता. आज सकाळी तुम्ही येणार नाहीत का येथे गुडघ्यावर या कबुली करणाऱ्या बरोबर? या सकाळी तुम्ही येथे आहात, पुरुष आणि स्त्री आपल्या गुडघ्यांवर अगदी येथे, जे कित्येक वर्षापासून ख्रिस्ती आहेत. मी त्यांना अख्रिस्ती बनवत नाही, परंतु मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे त्यांना सांगण्याचा, की तो सैतान तो त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना पूर्ण आनंदाच्या बाहेर ठेवत आहे. तो पवित्र आत्मा आनंद आहे. ठीक, मी प्यालेल्या अवस्थेत उठतो, प्यालेल्या अवस्थेत झोपण्यात जातो. मी संपूर्ण दिवस प्यालेला आहे, सर्व रात्रभर प्यालेला आहे. ओ मी केवळ, मला केवळ ते करण्यास आवडते. मी केवळ ह्यावर मासे धरत असतो. मला ओलांडून जाऊ नकोस हे सौम्य तारका, माझा नम्र आक्रोश ऐक. मी शिकार करण्यात जातो आणि परमेश्वराची स्तुती गात जातो. मी प्रचार करीत आहे जेथे कोठे मी जातो. तुम्हाला त्याच प्रकारे करावेसे वाटत नाही काय? पवित्र आत्म्याने भरपूर ते तुम्हाला उत्तेजित करते. ओहो, त्यांना ते जुने घाणेरडे गीत गाताना ऐकता. तुम्ही ते गाऊ शकता. तुम्ही येणार नाही काय बरोबर जायला? मला आठवते, जवळजवळ आम्ही 500 जण पलीकडे उभे असताना जेव्हा मी 120 जणांना बाप्तिस्मा देत होतो, वर्षाच्या ह्या सुमारास येथे खाली नदीच्या किनारी, जेव्हा तो महान प्रभात तारा प्रकाशात खाली आला नदीच्या वर, हालेलुया, त्यातून एक वाणी प्रकट झाली. म्हणाली, एके दिवशी तू सर्व जगभर सुवार्ता गाजवशील. एक गरीब छोटासा अज्ञानी शेतकरी मुलगा ते कधी काही कसे काय करू शकेल? परमेश्वराची कृपा. आमेन. ओ कोण येईल आणि जाईल? प्रत्येक दुःख आता बाजूला सारा, त्याला दूर ठेवा, त्यापासून सुटका करून घ्या. या भुरळ घालणाऱ्या आत्म्यांचे ऐकू नका, या परमेश्वराच्या वचनाचे ऐका. यहोवा असे म्हणतो, धन्य आहेत ते जे नीतिमत्त्वाचे भुकेले आणि तहानलेले आहेत, कारण ते तृप्त केले जातील. आपण आपले मस्तक आता लावूया. जसे आपण ह्या वेदीजवळ असलेल्यांबरोबर प्रार्थना करीत असताना, प्रिय मुलांनो, मी इच्छितो तुम्ही हे स्मरण करावे. या सकाळी तुम्ही येथे आहात प्रत्येका बद्दल काळजी बाजू ठेवण्यासाठी. तुम्ही प्रत्येक काळजी दूर सारली पाहिजे आणि ते पाप जे तुम्हाला सहजासहजी घेरते. पौलाने म्हटले इब्रीकरांस मध्ये 12 अध्यायात, तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही प्रत्येक ओझे व सहज घेणारे पाप एका बाजूला सारूया. आणि मी अधिक काय सांगू, कारण गिदोन, बाराक, शमशोन, इफ्तहा, दावीद व शमुवेल व भविष्यवादी यांच्याविषयी सांगायला मला वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाने राज्य जिंकली, न्यायी पण प्रस्थापित केले, वचने प्राप्त केली, सिंहाचे तोंड बंद केले, अग्नीची शक्ती नाहीशी केली, तरवारीची धार चुकवली, दुर्बलतेतून सबळ केले गेले आणि ते पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्य पळवली आणि स्त्रियांनी त्यांची मेलेली माणसे पुन्हा जिवंत केलेली अशी मिळवली. आणि इतरांना क्रूर थट्टा आणि चापकांचे फटके आणि यापेक्षा अधिक बंधने आणि कैद प्राप्त झाली. आणि इतरांना ज्यांना परीक्षा, थट्टा, फटके सोसले, त्या सर्वांनी विश्वासाच्या द्वारे उत्तम साक्ष प्राप्त झाली. आणि या सर्वांच्या विश्वासाच्या विषयी चांगली साक्ष देण्यात आली असतानाही त्यांना वचनाची फळे मिळाली नाहीत. परमेश्वराने अधिक चांगले असे आमच्याकरिता पूर्वीच नेमून ठेवले होते की आमच्या वाचून ते पूर्ण केले जाऊ नये. म्हणून हे पाहत असताना की आम्ही साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढले गेलेले आहोत, म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप बाजूला सारावे, जेणेकरून आपण आपल्या पुढे ठेवलेल्या शर्यतीत धीराने धावू शकू. आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, ज्याने त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता त्याकरिता वधस्तंभ सोसला, लज्जा तुच्छ मानली आणि परमेश्वराच्या राजासनाच्या उजवीकडे बसला. येशूने त्याच्या प्रार्थनेत म्हटले पित्या, मी माझे शुद्धीकरण करतो. येशूने मंडळीकरिता शुद्धीकरण केले. तो विवाह करू शकला असता, परंतु त्याने ते केले नाही. त्याने शुद्धीकरण केले. तो म्हणाला पित्या, त्यांना शुद्ध कर सत्याच्या द्वारे. तुझा शब्द हेच सत्य आहे. आता आपण प्रत्येक ओझे बाजूला ठेवूया. तुमच्याकडे संताप आहे का? तुमच्याकडे तुमच्याविषयी काहीतरी आहे जे तुम्हास बोलण्यास भाग पाडते? ज्यावेळेस तुम्ही बोलण्याची गरज नसते, हे परमेश्वरा आता ते तेथेच टाकतो. ते तेथेच टाका. पहा, वेदीवर अग्नी खाली येतो आणि ते घेऊन जातो. पहा, परमेश्वराचे प्रेम ते शोषून घेतो. पहा, तो सर्व जुना स्वार्थीपणा, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या पत्नीशी बोलत होता, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या पतीशी बोलत होता, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी बोलत होता, ज्या प्रकारे तुम्ही मंडळीतील लोकांसंबंधी बोललात, या सकाळी ते ह्या वेदीवर ठेवा आणि परमेश्वराचा अग्नी खाली येईल आणि ते अगदी दूर करून टाकील आणि त्या जागी दैवी प्रेम उफाळू लागेल. तुमच्याकडे आजारपण आहे का? त्या वेदीवर ठेवा. म्हणा, प्रभू हे येथे ठेवतो, माझ्यामध्ये शुद्ध आत्मा निर्माण कर, माझ्यामध्ये रोग बरे करणारे सामर्थ्य निर्माण कर. पहा, परमेश्वर काय करील. परमेश्वर या सकाळी ते करील. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या सानिध्यात नमतो. ह्या वेदीजवळ असलेल्यांच्या वतीने तुझी कृपा त्यांच्यापैकी प्रत्येक जणावर स्थिर होऊ दे पित्या. आता जसे ते प्रभू मी त्यांच्याकरिता ते करू शकत नाही, त्यांनी ते करायला पाहिजे. कोणीही मनुष्य त्याच्यासाठी ते करू शकत नाही, त्यांना ते केलेच पाहिजे. आता त्यांचे जीव त्यांच्या आत म्हणू दे, हे परमेश्वरा, हा संताप मी ह्या येथे खाली ठेवतो. प्रभू, मी कधीच तो उचलणार नाही. काहीही घडले तरी मी त्याला जाऊ देईन. आतापासून पुढे ही माझी जीभ जी सहजरित्या निंदा करणाऱ्यांच्या घोळक्यामध्ये सहभागी होते, प्रभू मी ह्या येथे तिला ठेवत आहे. मी तिला कधीच परत उचलणार नाही. माझी जीभ शुद्ध कर प्रभू. तिच्या मधून दूध येत असल्याचे मला जाणवू दे, ज्याप्रमाणे यशियाने केले, जेव्हा तो म्हणाला मी अशुद्ध ओठांचा आहे, माझा धिक्कार असो. आणि दूध आला, त्याने चिमटा घेतला आणि वेदीपाशी गेला आणि जळते इंगळ घेतले आणि ते त्याच्या ओठावर ठेवले आणि त्याला शुद्ध केले. परमेश्वरा, प्रत्येक बडबडणाऱ्याचे शुद्धीकरण कर. या सकाळी जो चुकीचे बोलतो आणि मतभेद पेरतो, ते मंजूर कर प्रभू। जे सर्व आजारी जे नमलेले आहेत या येथे बिल्डिंग मध्ये आजारी लोक हे जाणून की ते आजार सुद्धा दुष्टात्मे आहेत। परमेश्वरा तुझा सेवक म्हणून मी त्यांना धमकावतो, येशूच्या नावात ते प्रत्येक आजारी व्यक्तीमधून बाहेर पडोत आणि प्रत्येक अशुद्ध व्यक्ती ज्यांच्याकडे अशुद्ध विचार आहेत, अश्लील वासनामय पुरुष आणि स्त्रिया सारखेच, परमेश्वरा ते त्यांच्या मधून बाहेर काढ। या येथील सर्व सिगारेट्स पासून सुटका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि छोटेसे सामाजिक मद्यपान आणि छोट्याशा पार्ट्या आणि स्वार्थीय गोष्टी, परमेश्वरा त्यांचे हृदय पवित्र आत्म्याद्वारे उत्तेजित कर अशा प्रकारे की या गोष्टींबद्दल त्यांच्या मध्ये कोणतीही यापुढे इच्छा राहणार नाही, त्यांच्या करिता कोणते स्थान राहणार नाही। तुम्ही पवित्र आत्म्याने भरपूर आहात, येथून पुढे परमेश्वरा या छोट्याशा मंडळीला एक जळते झुडूप बनव, तिला पवित्र आत्म्याची एक जागा बनव, तिला एक ज्वलंत अग्नी बनव की जेणेकरून जग परमेश्वराचे गौरव पाहण्याकरिता एका बाजूस वळेल। परमेश्वरा या थोड्याशा मूठभर लोकांद्वारे सुरुवात कर, शेकडोंनी या सकाळी येथे आहेत ते मंजूर कर परमेश्वरा। प्रत्येक हृदय शुद्ध कर, प्रत्येक मेथडिस्ट, प्रत्येक बॅप्टिस्ट, प्रत्येक कॅथलिक, प्रत्येक प्रेस्बिटेरियन, प्रत्येक पेंटिकॉस्टल शुद्ध कर प्रभू, ते त्यांच्या हृदयातून काढून टाक आणि त्यांना आज तुझ्या जवळ येऊ देत ते मंजूर कर पित्या। मी त्यांना तुझ्याकडे सोपवतो आणि त्यांना तुझ्या स्वाधीन करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, त्यांचे प्राण शुद्ध करण्याकरिता आणि त्यांच्या शरीरास आरोग्य प्राप्त होण्याकरिता, आमेन। मी विचार करतोय त्या वेदीजवळ तुमचे ओझे तुम्ही टाकून दिले काय? तुम्हाला ह्याप्रमाणे जाणवते काय की ते तेथे पडून आहे? तर तुम्हाला जाणवते की ते तेथेच पडून आहे, तुम्ही न्यायाधीश बना। तुम्हीच ते होता ज्यांनी प्रार्थना केली, मी प्रचार केला, तुम्ही प्रार्थना केली, तुमचे ओझे तेथे टाकले काय? भावानो बहिणीनो, तुम्ही खरोखरच तेथे सोडू शकता काय? जर तुम्ही करू शकता तुमचा हात वर करा, म्हणा होय परमेश्वरा आता मी ते तेथे सोडतो, माझी भिन्नता मी तेथे या वेदीपाशी सोडतो, त्याबद्दल काय येथे खाली वेदीच्या शेवटी माझ्या उजव्या हाताला श्रीमती तू ते तेथे सोडू शकते काय? तुम्ही ते जुने ओझे तेथे सोडू शकता काय? म्हणा होय माझा विश्वास तुझ्यावर पाहतो, तू कलवरीच्या कोकऱ्या, जसे आम्ही सर्व ते आता एकत्र गात असताना। आपण आपल्या पायावर उभे राहूया खऱ्या आदरयुक्त भावनेने प्रत्येक जण। आता लक्षपूर्वक ऐका, आता प्रत्येक जण कोणीही जागा सोडू नका, केवळ सभा संपलेली नाही, तुम्हाला मी ह्या छोट्याशा पवित्रेत पवित्र सोहळ्यात नेऊ इच्छितो। जेव्हा जीवनाच्या काळ्या गोंधळातून जात असताना आणि सर्वत्र दुःख माझ्या सभोवती पसरलेले असताना, प्रभू तू माझा मार्गदर्शक हो, रात्रीला दिवसामध्ये रूपांतर होण्यास बोलव, दुःखाचे अश्रू दूर पुसून टाक आणि ह्या दिवसापासून मला संपूर्णपणे तुझाच होऊ दे। आता तुमच्या शेजाऱ्याला गाऊन दाखवू नका, तुमचे डोळे बंद करा आणि आपण ते अगदी धीम्या स्वरात गाऊया, जेव्हा आपण आपले हात परमेश्वराकडे उंच करीत असताना।
Oh!
आता मी स्वतःशीच विचार करतोय, किती जणांचे वडील दुसऱ्या देशात आहेत, तुमचे हात पाहू द्या. किती जणांची आई दुसऱ्या देशात आहे, तुमचे हात पाहू द्या. किती जणांचा तारण करता दुसऱ्या देशात आहे, तुमचे हात पाहू द्या. मी इच्छितो तुम्ही काहीतरी करावे. आता जेव्हा आपण ते परत गात असताना मी इच्छितो की तुम्ही आपला हात तुमच्या बाजूला उभे असलेल्या कोणाशी तरी मिळवावा आणि म्हणा, भावा बहिणी माझ्याकरिता प्रार्थना करा की मी तुम्हाला त्या दुसऱ्या देशात भेटीन. ते तसे करू नका जोपर्यंत तुम्हाला तसे वाटत नाही. किती जणांची एकमेकांना भेटण्याची इच्छा आहे, किती जणांची इच्छा आहे येथे असलेल्या प्रत्येकाला भेटण्याची. तेथे पलीकडे आम्ही निश्चितच आम्हाला इच्छा आहे. आता आपण एकमेकांशी हात मिळूया आणि म्हणूया, मला तुला भेटण्याची इच्छा आहे भावा, मला तुला त्या दुसऱ्या बाजूस तुला भेटण्याची इच्छा आहे. आता जेव्हा आम्ही हे गात असताना माझा एक तारण करता त्या पलीकडे आहे, ठीक आहे. ते तुम्हाला समाधानी आणि आल्हाददायक बनवत नाही का? येशू मला क्रुसाच्या जवळ ठेव. आता प्रत्येक जण आपला हात उंच करा.
Thank you.
परमेश्वराची स्तुती असो. आता शांतपणे आपण आपले मस्तक लवूया आणि आपण आपल्या सुंदर रीतीने केवळ त्याची स्तुती करूया. आपले हात उंचावून असे म्हणूया, तुझा धन्यवाद असो प्रभू, माझे जीवाचे तारण केल्याबद्दल धन्यवाद असो प्रभू, मला संपूर्ण केल्याबद्दल धन्यवाद असो प्रभू, जे सर्व काही तू केल्याबद्दल, आनंददायक सुटका आणल्याबद्दल, मुक्त तारण आणल्याबद्दल तुझा धन्यवाद असो प्रभू. आम्ही तुला धन्यवादाचा यज्ञ अर्पण करतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू खूपच चांगला आहेस. तू त्या खोऱ्यातील कमळ, तो प्रभात तारा, शारोनचा गुलाब, सर्वांमध्ये सर्व काही आहेस. तूच तो पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहेस, तो जो होता, जो आहे आणि जो येणार, तो महान अल्फा ओमेगा आहेस. तूच तो एक अद्भुतमय शांतीचा राजकुमार, दाविदाचे मूळ आणि अंकुर आहेस. तूच सर्व काही आहेस आणि आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, त्या सर्व गोष्टींकरिता जे तू केले आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत तुझ्या वचनाकरिता, कारण ते आमच्या मार्गाकरिता एक प्रकाश आहे. ते मंजूर कर पित्या, येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हरकत नाही, एका मिनिटाकरिता जसे आम्ही बसत असताना आम्ही प्रकाशात चालूया. या संतानो, आता आपण ते गाऊया. ते तुम्हाला आनंद देत नाही काय? किती जणांना आनंददायक वाटते. केवळ तुमचे हात आता उंच करा, म्हणा मला खरोखरच आनंददायक वाटते. पवित्र आत्म्याने तुम्हाला संपूर्णपणे घासून पुसून स्वच्छ केले आहे. नंतर आम्ही करूया काय? प्रकाशात चला, कोणाचेही ऐकू नका. प्रकाश काय आहे? तुझे वचन एक दीपक आहे. आता ते आश्चर्यकारक नाही काय? अशा प्रकारे वाटते की आम्ही केवळ बंदच करू शकत नाही, तो पवित्र आत्मा केवळ आमची पकड घेत आहे. तुम्हाला तशा प्रकारे वाटत नाही का? निव्वळ असे वाटते की मी संपू शकत नाही, केवळ असे वाटते केवळ करू शकत नाही. First
Then came the Lord Jesus. They crucified him. He preached that the Spirit would save man from sin. There's Peter and Paul and John the Divine. They gave up their lives so this gospel could shine. They mingle their blood like the prophets of old, so the true word of God could honestly be told. Then they stoned Stephen. He preached against sin. He made them so angry, they dashed his head in. But he died in the Spirit. He gave up the ghost and went to join the others that life-giving hope. It keeps dripping with blood. Yes, it's dripping with blood. This Holy Ghost gospel is dripping with blood. The blood of his side. Who died for the truth? This Holy Ghost gospel is dripping with blood. Listen, there's souls under the altar. It's crying, how long for the Lord to punish those who've done wrong? But there's going to be more who will give their life's blood. For this Holy Ghost gospel with its crimson flood just keeps dripping with blood. Hallelujah! It's dripping with blood.
मी त्यांच्यापैकी एक होऊ इच्छितो. मला सरळ पुलपीट पासून जायला आवडेल. आमेन. ओ किती अद्भुत आहे. माझ्या बंधूंनी त्यांच्या जीवनातील रक्त दिले. येथे आणखीन असणार आहेत जे तीच गोष्ट करतील. चिंता करू नका, फार लवकरच ते आता निकराच्या गोष्टीप्रत येत आहे. तुम्ही एकतर आत जाल किंवा बाहेर जाल. ते सर्वजण आता मंडळांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य होणार आहेत. आणखी सर्वजण त्यात सामील होणार आहेत. ते सर्वजण एकत्र येऊन महामंडळ बनणार आहेत.
Give their life's blood for this Holy Ghost gospel and its cleansing blood. It's dripping with blood. Yes, it's dripping. Oh, hallelujah! This Holy Ghost gospel, it's dripping with blood. The blood of his son. Oh, that's what I do.
ओहो, मला असे वाटते की रॅप्चर निवळ मंडळीच्या वरच्या बाजूस आहे. ओ मला फारच आनंददायक वाटते. सर्व पापे रक्ताच्या खाली आहेत. समजले? त्या पवित्र आत्म्याला वचन आवडते. ते वचनच आहे ज्यावर पवित्र आत्मा पोसत असतो. समजले? ओहो, तो खाली उतरतो आणि लोकांमध्ये जातो. त्यांची पापे धुवून टाकतो. त्यांचे आजार काढून टाकतो. त्यांचा निरुत्साह काढून टाकतो. आता मी प्यालेलो आहे. निव्वळ जेवढे शक्य आहे तेवढी प्यालो. आत्म्यावर प्यालेलो आहे. प्रेम माझ्या हृदयातून बाहेर पडत आहे. कोणी कधी काहीही केलेले असेल ते महत्वाचे नाही. त्याला माफ केलेले आहे. तुमचा कट्टर शत्रू ते सर्व संपून गेलेले आहे. कोणीही काहीही कधी काही बोलले असेल किंवा काहीतरी म्हटलेले असेल, जर मी ठीक मी जे सर्व काही निघून गेलेले आहे, सर्व आता शुद्ध झाले.
Holy Ghost God.
ओ हो किती अद्भुतमय. तुम्हाला ते आवडते? चला प्रत्येक जण या. मला जणू काही एका जुन्या काळातील संजीवन मंडळीत आहे असे जाणवते. तुम्हाला नाही का? निवळ एक जुन्या शुद्धीकरणाप्रमाणे घासून पुसून स्वच्छ केल्याप्रमाणे छान जुन्या काळातील अद्भुत समय तुम्हाला आनंददायक वाटत नाही काय? ओ मी त्याची स्तुती करीन, मी त्याची स्तुती करीन. कोकऱ्याची स्तुती करा जो पाप्यांकरता वधला गेला. आता ते आपण गाऊया प्रत्येक जण. तुम्हाला ते ठाऊक आहे? मला ते ठाऊक आहे. येथे या, तुम्ही मला जे मार्गदर्शन करण्यास मदत करा. भाऊ नेविल आणि तुम्ही सर्वजण आता एकत्रपणे केवळ तुमचे हात उंच करा. ते आता माझ्या बरोबर गा. आता ह्या सकाळी आता प्रत्येक जण चला या. मॅन ते अद्भुत नाही का? आमेन. अद्भुत. ओ आता आपण आपल्या पायावर उभे राहूया प्रत्येक जण. मी आशा करतो तुम्हाला आनंददायक वाटत आहे. आजच्या रात्रीच्या सभा लक्षात ठेवा. आता आम्ही गाऊ इच्छितो आमचे जुने विसर्जित करण्याचे गीत. येशूच्या नावात नमतो, त्याच्या पायाशी दंडवत घालतो. राजांचा राजा म्हणून स्वर्गात आम्ही त्याला मुकुट घालू जेव्हा आमची यात्रा पूर्ण होईल. हरकत नाही, प्रत्येक जण आता एकत्रपणे ठीक आहे. किती विस्मयकारक एक सकाळ, किती अद्भुत समय. आता आपण काही क्षणाकरिता आपली मस्तके लावूया. प्रत्येक जण आता अगदी सरळ ख्रिस्ताकडे बघा. तुमचा तारण करता एका शांत चित्ताने मी इच्छितो की तुम्ही त्याला धन्यवाद आणि स्तुती द्यावी. म्हणा, प्रभू मी तुझे खूपच आभार मानतो माझ्या जीवाचे शुद्धीकरण केल्याबद्दल. मी तुझा खूपच धन्यवाद करतो जे सर्व काही तू माझ्यासाठी केल्याबद्दल. तुझा आत्मा माझ्यावर संपूर्ण दिवसभर असू दे प्रभू. माझे मार्गदर्शन कर, माझे निदर्शन कर, मला आशीर्वादित कर. परमेश्वर ते आशीर्वाद तुम्हावर पाठवो ही माझी प्रार्थना आहे मित्रांनो. आता आम्ही जशी आपली मस्तके लवलेली असताना भाऊ नेविल तुम्ही प्रार्थनेसहित आम्हास निरोप द्यावा.